ശമനം അർത്ഥം സമദർശനം സ്വയം പ്രകാശം സംസിദ്ധം സ്വരൂപാനന്ദ സദ്ഗുരും പാവനം പരമം ശാന്തം പാവസേവാസിനം ഭജേത് സോഹം സിദ്ധിസുസമ്പന്നോ നാദസന്ധാന സംസ്ഥിതഃ വീതരാഗോ വിശേഷശ്ച ശ്രീഗുരുഃ പാതു മാം ഭവേത്. ജ്ഞാനേശാംഗ്രി സരോജലുബ്ധമധുപഃ സ്വാമീ സ്വരൂപാങ്കിതഃ സന്താനാം വചനാനുഭൂതിപഥിക സാക്ഷി സ്വയം കാപളി ഗാർഹസ്ഥേഖില ഏകനാഥ സദൃശോ വൃത്തൌ തുകാരാമവത് സോഹം യോഗരതം കൃതാർത്ഥചരിതം വന്ദേയതിം മാധവം സ്വാമീ മാധവനാഥ വല്ലഭമഥോ വൈരാഗ്യരത്നാകരം പ്രേമാഭക്തസുശാന്തദാന്തസുഹൃദം ഉത്തുംഗധിം വത്സലം സോഹം ബോധശുചിത്വപൂർണസതതം തുര്യത്വമാസാദികം വന്ദേ ത്വാം മകരന്ദനാഥയതിനം രക്ഷസ്വദീനാങ്കിതം. यानंतर सद्भक्तगिरीश दादा पुढच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज एक दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे. जसं परमपूजनीय मातोश्री सरलाताईंचा तारखेने जन्मदिवस आहे, तसंच परमपूजनीय सौ मधुरताई यांचा सुद्धा आज तारखेने जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे. स्वामीजींना मी अशी विनंती करतो की तुम्ही दोघांनी आधी सरलाताईंच्या फोटोला पुष्प अर्पण करावे. तसंच आपल्या सर्वांतर्फे प्रेमाचं प्रतीक म्हणून स्वामीजींना मी अशी विनंती करतो की त्यांनी मधुराताईंना पुष्पगुच्छ अर्पण करावा. पूजनीय मधुराताईंना अतिशय उत्तम आणि दीर्घ आयुष्य मिळावं अशी भगवंताच्या स्वामीजींच्या चरणी आपल्या सर्वांतर्फे अंतःकरणापासून प्रार्थना. समर्पिता म्हणजे काय या शब्दाचा अर्थ त्यांच्या जीवनाकडे बघून आपल्या लक्षात येतो. सरलाताईंचं जीवन तसंच होत. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये अगणित अशा हृदयस्पर्शी ओव्या लिहिलेल्या आहेत. त्यातली एक अशी एक ओवी त्यांनी लिहिली, तैसे हारपले आपण पै पावे तई संतांते पाहता घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. माऊलींनी असं म्हटलं तैसे म्हणजे याच्या आधीच्या ओवीत एक त्यांनी उपमा दिली आणि पुढे ते असं म्हणतात की सतत देहभावात रमल्यामुळं आत्मभाव ज्यांचा हरवला आहे आणि तो परत मिळावा असं ज्यांना वाटतं, तर त्यांनी संतांकडे जावं, संतांविषयी बोलावं, संतांविषयी ऐकावं. आज आपल्या सगळ्यांनाच या ओवीचा अभ्यास करण्याची सुवर्ण संधी माऊलींचेच परम भक्त अशा संतांच्या बरोबर आपल्याला एक संधी मिळत आहे. आपल्याला माहिती की जून महिन्यात सप्टेंबर महिन्यात आपण असं जाणून घेतलं की स्वामी मकरनाथ बँकेत नोकरी करत असताना त्याच्या विविध गुणांनी त्या सेवेत काम करत होते किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना असे कोणते गुण जाणवले की जे आपल्याला सुद्धा आता उपयोगी पडतील, त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आपण सुद्धा याच्या पुढच्या जीवनात काही कर्म करण्याच्या दृष्टीने त्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. आज सुद्धा याच मालिकेतला एक भाग होणार आहे. आज स्वामीजींचे दोन सहकारी यात सहभाग घेणार आहेत. एकतर प्रश्न विचारायला मिलिंदजी आहेत आणि कोणाला प्रश्न विचारणार तर सद्भक्त श्री मनोहर खापर्डे आणि सद्भक्त श्री संजीव कुलकर्णी. श्री खापर्डे यांचा परिचय करून देताना मला अतिशय आनंद असा होत आहे की स्वामीजींना जी युनायटेड वेस्टर्न बँकेच्या चिंचवड शाखेत जी नोकरी लागली तर डे फर्स्ट पासून आजपर्यंत ते त्यांचे सहकारी आहेत. अतिशय मोकळा स्वभाव आणि स्वामी माधवनाथांविषयी एक विशेष भाव त्यांच्या हृदयात आहे. स्वामी माधवनाथांकडेही ते अशाच एका शरणागत भावाने आले आणि देव दिवाळी असा जो पवित्र दिवस आहे त्या दिवशी स्वामी माधवनाथजींनी त्यांना अनुग्रहित केलं. आपल्या केंद्रातले खूप जुने साधक त्यांना परिचित आहेत, खूप जुन्या आठवणी त्यांच्याकडे आहेत. पण आज आपण एक बँकेच्या निमित्ताने त्यांना स्वामी मकरनाथ कसे वाटले, कसे भावले हे जाणून घेऊयात. तसेच श्री एस एच कुलकर्णी त्यांना युनायटेड वेस्टर्न बँकेत सगळेजण एस एच या नावाने जास्त ओळखतात. ते आता आयडीबीआय बँकेसारख्या एका मोठ्या बँकेत डेप्युटी जनरल मॅनेजर आहेत. डेप्युटी डीजीएम ऑडिट असं ते सध्या बघत असतात आणि त्यांचा सुद्धा स्वामी मकरनाथांविषयी विशेष भाव आहे आणि खूप जवळीक आहे. तसं म्हणाल तर हे दोघंही स्वामीजींचे मित्र आहेत म्हणून त्यांच्याचकडनं आज आपण असं जाणून घेऊ की युनायटेड वेस्टर्न बँकेच्या नोकरीत काय काय भावलं, कसे कसे कोणते प्रसंग आहेत ते आता आपण जाणून घेऊयात. सद्भक्त खापर्डे यांना मी असा पहिला प्रश्न विचारतो की तुम्ही स्वामी माधवनाथांकडे कसे आलात? चालू.
श्रीराम. कसे आला ह्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की स्वामी मकरंदनाथांमुळे मी इथं आलो.
बरोबर.
सप्टेंबर 77 च्या एका महिन्यातल्या एका दिवशी आत्ताचे आपले स्वामी मकरंदनाथ म्हणजेच मकरंद माधव वझे हे आमच्या युनायटेड वेस्टर्न बँक चिंचवड ब्रँचला जॉईन झाले. त्याच्या आधी एक 8-10 महिनेच मी त्या बँकेत जॉईन झालो होतो. तर पहिला दिवस मला अजूनही आठवतोय स्वामी की एंट्री त्यांची झाली. आम्ही सगळेजण थोडेसे जरा हे झालो. आम्ही त्यावेळेला जे 5-7 जण होतो ते सगळे असे 20-25 वर्षाच्या वयातलेच लोक होते आणि नुकतेच 2 वर्षापूर्वी लागलेले बँकेत.
मनाने तुम्ही तसेच आहात म्हणजे.
तर ब्रँचला त्यांच्या प्रोसिजरप्रमाणे 8-10 दिवस आधी कळतं की पुढच्या आठवड्यामध्ये एक जण या नावाचा मकरंद माधव वझे राहणार नारायणपेठ आणि वय वर्ष त्यावेळेला मला 20 वर्ष असेल. त्यांचे 19-20 असं असेल हे जॉईन होणार आहेत. आता त्यावेळेला आमची चर्चा झाली 8 दिवस आधीच की बाबा आता हा माणूस कोकणस्थ माणूस आहे, जस्ट ग्रॅज्युएट झालेला आहे.
मी म्हटलं ना की अतिशय मोकळेपणाने ते बोलतात.
तर का माहित नाही पण मला तर असं वाटलं की बाबा कोणतरी घारे डोळेवाला जरा उंचा बोरा येईल. कारण मी स्वतः जॉईन झालो त्यावेळेला. त्यावेळेला अमिताभ बच्चनची ती मोठी बेल बॉटमची पॅन्ट आहे ती घालून मी बँकेत गेलो होतो आणि एवढा मोठा पट्टा आणि असं सर.
बरोबर.
म्हटलं त्या ह्याच्यामध्ये आता कोणतरी असंही येईल. आणि प्रत्यक्षात ज्या दिवशी आले ना त्यावेळेला एकदमच मला वेगळीच व्यक्ती आली असं. आणि आम्ही त्यानंतर चर्चाही झाली चहाच्या सुट्टीमध्ये, अरे आता हे कसं काय हा अगदी नवीन लहान मुलगा आलाय वगैरे असं झालं.
लहान काही लोक कसे कायम लक्षात राहतात तसं त्यांचं व्यक्तिमत्व आहे म्हणजे.
त्यामुळे मकरंद वझेंची माझी भेट सप्टेंबर 77 ब्रँचच्या निमित्ताने झाली. ते जस्ट ग्रॅज्युएट होऊन नोकरीला जसं लागतो जसं मी लागलो तसे सगळेजण लागतात तसे ते पण लागले चरितार्थाकरता म्हणून नोकरीही पाहिजे आणि त्यावेळेला बँकेतली नोकरी ही
कशा आला
तेच सांगतोय मी की नंतर 2-3 महिन्यात त्यांच्या आणि माझा बँकेच्या निमित्ताने आणि जाता येता लोकलच्या प्रवासामध्ये हा विषय निघाला की बाबा हे एका स्वामी माधवनाथ यांचे अनुग्रहित आहेत त्यांच्या केंद्रामध्ये जातात त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम त्या केंद्राचे अटेंड करतात हे कळल्यानंतर मी पण त्यांच्याबरोबर जायला लागलो. त्यांनी मला बोलवलं मी जायला लागलो तर मी गेल्यानंतर माधवनाथांची काय जादू आहे मला माहित नाही पण मी फार चिकटून राहिलो तिथं रोज जायचो कुठलाही कार्यक्रम असला तरी मी जायचो तिथे. आणि असं करता त्यांनी मला आठवतंय की आता तुम्ही म्हणला देवदिवाळी 1978 च्या देवदिवाळीच्या दिवशी मला अनुग्रह झाला स्वामींचा तो केवळ मकरंद वधे यांच्यामुळे झालेला आहे. आणि माझी काही पूर्वसंचित असेल त्या पूर्वसंचितामुळे विनाशायास म्हणजे अक्षरशः सद्गुरूंकरता लोक धडपडतात मरतात वाटतं तिथे यात्रा करतात ते पण भेटत नाहीत आणि आम्हाला मात्र सहजासहजी सद्गुरू लाभले
अशी कृतज्ञता पाहिजे. ज्या व्यक्तीमुळे आपण सद्गुरूंकडे आलो तर त्यांच्याविषयी असा भाव कायम आणि तो तुमच्या ठिकाणी
जसा आलो इथे तो इथंच राहिलो आणि यांच्याबरोबर चिकटून राहिलो.
बरोबर. म्हणून तर आज आपण मुलाखतीचा कार्यक्रमात सहभाग
बोला.
हे सगळं ऐकत असताना मला ब्युटी क्लॉथ स्टोअर या दुकानातले दिवस एकदम आठवले. हा त्यावेळेला हा मनोहर आम्ही त्याला म्हणायचो नंतर त्याला दादासाहेब पूर्वी एक दादासाहेब खापर्डे म्हणून मोठे वक्ते होऊन गेले त्याला दादासाहेब खापर्डे असंही आम्ही लोकमान्य टिळकांच्या समकालीन तर तशी त्यांना बरीच नावं त्यातलं ते एक होतं. आणि माझ्या तेव्हा लक्षात आलं की हा खूप उत्कटतेने खूप आवेगाने याचा स्वामी माधवनाथांच्या ठिकाणी भाव निर्माण झालेला आहे. म्हणजे स्वामीजींशी असं खूप मोठा संवाद साधणं हे त्याला कधीही जमलं नाही हे मला आठवतंय. स्वामीजींसमोर आला की त्याच्या डोळ्यात पाणीच असायचं बरेचदा. नंतर खूप विनोदी आणि अत्यंत उमदं व्यक्तिमत्व त्याचं आमच्या सर्वांबरोबर होतं पण स्वामींच्या पुढे म्हणजे जसं गोगलगाय व्हावी तसं त्याचं व्हायचं. आणि मला एक अगदी लक्षात राहिलेला प्रसंग म्हणजे ज्या दिवशी स्वामीजींनी दुकान विकलं ब्युटी क्लॉथ स्टोअर्स तर त्या दिवशी एक थोडासा एक विचित्र प्रसंग घडला. तो प्रसंग असा घडला की स्वामीजी आता उद्यापासून त्यांचं दुकान नाही आणि इथे स्वामीजी दुकानात दिसणार नाहीत. खूप जणांना वाटलं की आपण स्वामीजींकडनं काहीतरी कापड घ्यावं. स्वामीजींचं कापडाचं दुकान होतं ब्युटी क्लॉथ स्टोअर्स म्हणून. तर प्रत्येकाने स्वामीजींकडनं खरेदी करायला सुरुवात केली. ज्या व्यापाऱ्यानं ते दुकान घेतलं होतं त्याला असं वाटलं की व्यवहार माझा जो झाला होता तो सगळ्या स्टॉक सकट झालेला व्यवहार होता. त्या दिवशीचा तुमचा जो स्टॉक आणि बॅलन्स कॅश असेल ती सगळी मला द्यायची असं होतं आणि हा मनुष्य आता सगळी विकून मोकळं करायला लागला का काय स्टॉक म्हणून तो खूप चिडला आणि स्वामीजींशी काहीतरी आदवा तदवा बोलला. तर स्वामीजींसमोर आपण कसं त्या माणसाशी बोलायचं असा माझ्यासारखे सगळी विचार करत होते पण मनोहर एकदम धावून गेला त्याच्यावर आणि तो इतका जोरात ओरडला अहो तुम्ही काय बोलताय तुम्हाला काही कळतं की त्याच्या डोळ्यातनं असे अश्रू वाहत होते. तो प्रसंग माझ्या अगदी कायमचा लक्षात राहिला.
त्याचा गैरसमज झालेला होता तो दूर केला. त्याला
सांगितलं की स्वामीजींनी त्याला सांगितलं पण यांनी वेगळ्या पद्धतीने गैरसमज दूर केला.
याचा प्रभाव कसा पडतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माझी या दोघांशी खूप जवळीक आहे अगदी एकरी याच्यातच आम्ही बोलत असतो तसंच आज मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. मी स्वामीजींना असं विचारू इच्छितो स्वामीजी की तुम्ही जेव्हा चिंचवड युनायटेड वेस्टर्न बँकेच्या चिंचवड शाखेत लागला तर जवळपास बहुतेक सर्व स्टाफ मेंबरला तुम्ही स्वामी माधवनाथांकडे घेऊन आला आणि स्वामी माधवनाथजींना याचं एक विशेष कौतुकही होतं कारण ते त्यांच्या प्रवचनात म्हणा किंवा असं जे त्यांचं सहज बोलणं असं त्यात ते याचा उल्लेखही करायचे. पण मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की या सगळ्याच्या तुम्ही खापड्याला पहिल्यांदा काय बरं निवडलं की स्वामीजींकडे घेऊन येणार.
पहिल्या पहिल्या प्रश्नावरून जी खापर्ड्यांची ओळख सगळ्यांना झाली, तर सगळ्यांना झाली की नाही ओळख? तर तशीच त्यांची ओळख त्या ब्रँचमध्ये सगळ्यात प्रथम खापर्डेंची माझी त्यांच्या मोकळ्या स्वभावामुळे झाली. शिवाय कदाचित त्यावेळेला, कदाचित नाही नक्कीच, माझं व्यक्तिमत्व थोडं इतरांच्या दृष्टीने, म्हणजे आम्ही समवयस्क 20-22 वर्षांची मुलंच म्हणू असे क्लार्क म्हणून असताना माझं व्यक्तिमत्व थोडं गूढच यांना वाटलं होतंच. काहीसं अबोल म्हणा किंवा कमी मिसळणारं म्हणा, स्वमग्न म्हणा, असं काही बहुतेक वाटलेलं होतं. आणि त्याच्याबद्दल त्यांच्या बिनधास्त स्वभावामुळं त्यांनी खोदून खोदून कुतूहलाने मला विचारलं की तू करतोस काय, बँक सुटल्यावर तू काय करतोस, तुझे छंद काय, म्हणजे यांचा जो काही दिनक्रम आणि आवडी होत्या त्या आणि माझा दिनक्रम आणि आवडी याचा कुठं
भिन्न
होत्या आणि त्याचा मेळ कुठं बसतो का, याला आपल्यामध्ये कोणत्या तऱ्हेने घेता येईल का, असा कदाचित विचार असेल. आणि मी तसं सांगायला टाळतही होतो, पण तरी देखील मला असं वाटलं की कुठंतरी प्रामाणिकता देखील आहे त्यांच्या प्रश्नामध्ये. असं असल्यामुळे मी स्वामीजींबद्दल माहिती सांगितली. मी स्वामीजींकडे जातो किंवा अनुग्रह घेतलेला आहे, मी साधना करतो. तर त्यांना ते तसं आश्चर्यच वाटलं या वयामध्ये. आणि त्यांनी जे कोकणस्थ ब्राह्मण म्हणून सुरुवातीलाच माझा उल्लेख केला, म्हणजे आज सगळ्या मर्यादा ओलांडणारे कोकणस्थ ब्राह्मणच आहेत आपल्या समाजामध्ये, तर तसं काहीच न करता हा एकदम वेगळ्या प्रकारे आपल्या समोर आला आणि बोलतो आहे. पण मी त्याला सांगितल्यावर त्यांनी त्याला खूप वेगळा टर्न दिला हळूहळू. हे मला असं वाटतं की एक आठवडाभरात आमचं झालेलं संभाषण असेल कदाचित, पण त्यांच्या घरी ते मला घेऊन गेले. त्यांचं जे घर होतं सोमवारपेठेमध्ये, तर तिथं विष्णू मंदिर आहे, त्या विष्णू मंदिराचं दर्शन घेऊन त्यांनी मला त्यांच्या वडिलांबद्दल माहिती सांगितली. त्यांचे वडील परमार्थी होते आणि सद्गुरू लाभ झाला पाहिजे, ज्ञानेश्वरीचे प्रेमी होते, अभ्यासक होते आणि साधना कदाचित काही करत असत असं वाटतं.
आणि नामस्मरण आणि सगळ्या संतांचे जय जयकार असायचा रोज घरी आमच्या, म्हणजे मी चौथीपासून ते 11वीपर्यंत रोज सकाळी संध्याकाळी 7 ते 8 मोठ्या म्हणजे आरती म्हणायच्या, सगळ्या संतांचं जय जयकार करायचं आणि नामस्मरण एवढंच. आणि कल्याण मासिकाचे ते हे होते
अशा प्रकारचा,
पण अनुग्रह त्यांना मिळाला नाही हे मी तुम्हाला सांगितलं.
तेव्हा
तुम्हाला अनुग्रह म्हणजे काय ह्या माणसाला थोडं तरी कल्पना म्हणून माझ्याकडे ओपन झाले.
बरोबर. आणि मग मला असं वाटलं की म्हणजे ज्या घरातून त्याची आई फारच चांगली, सगळं घर चांगलं असं असल्यामुळं मग मी स्वामीजींबद्दल माहितीही सांगितली आणि त्यांनी येण्याची इच्छा व्यक्त केली की एकदम माझी यायची इच्छा आहे. आणि मग मी स्वामीजींकडे घेऊन गेलो. तर ब्रँचमध्ये प्रथम यांना म्हणजे माझ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्नही प्रथम यांनीच केला.
बरोबर. आणि जवळपास सगळेच जे त्यांच्यावर कामाला होते त्यांच्याशी त्यांनी अशाच प्रकारे जवळीक साधली
आणि
त्यांची मैत्री त्यांची.
मग माझी अशी कल्पना आहे की माझ्यापेक्षा म्हणजे माझ्याबद्दलही त्यांनीच आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना हा कशा प्रकारची व्यक्ती आहे हेही सांगितलं. आणि माझ्यामुळं आणि यांच्या वर्णनामुळं असे एक एक आमच्याबरोबर स्वामीजींकडे आले, जे सहकारी होते ते एक एक करून आले.
म्हणजे मनोहरशी बोलत असताना माझ्या असं लक्षात आलं की नक्कीच म्हणजे त्यावेळेला बँकेत नवीनच रुजू झालेले मकरंद वजे नामक व्यक्ती जी होती, तर त्या व्यक्तीविषयी एक कुतूहल कधी कधी थोडंसं जगावेगळं वागत असल्यामुळे जी एक उपहासाची भावना असते ती अशा अनेक संमिश्र भावना त्यावेळेच्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये होत्या. आणि सगळ्यात प्रथम मकरंदशी जवळीक साधायची आणि नक्की ही व्यक्ती करते काय याचा अत्यंत तटस्थतेने अभ्यास करायचा, हे नीट समजून घ्यायचं. आणि मग लक्षात आलं की ह्याचा जो मार्ग आहे तो आपल्यापेक्षा जरी वेगळा असला तरी तो जास्त पवित्र मार्गाने निघालेला आहे, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे त्याचं ह्या मार्गाबद्दलचं त्याची जी निष्ठा आहे ती अत्यंत अढळ आहे. आणि त्यावेळेच्या तरुणांच्या समोर जी अनेक आकर्षणं होती त्या आकर्षणांवर लाथ मारण्यासाठी ही व्यक्ती सहज कटिबद्ध आहे याबद्दल त्याच्या मनात कुठला संदेह राहिला नाही. आणि त्यांनी बाकीच्या सहकाऱ्यांना त्या संबंधात सांगायला सुरुवात केली. बरोबर आहे ना?
मी असा प्रश्न विचारतो की असं जे ट्रॅडिशनल थिंकिंग आपलं खूप आधीपासून आहे की म्हणजे साधना नाम देणे तर सोडूनच द्या, पण ज्ञानेश्वरी प्रवचन हे 60 नंतर करायचं रिटायर झाल्यावर. पण आता हे तर तरुण वयातच ज्ञानेश्वरी प्रवचन जातात, संतांकडे जातात, सद्गुरु सांगतील तसं ऐकतात, नाम ध्यान साधना करतात, हे कळण्यापूर्वी आणि कळल्यावर काय वाटलं?
तेच तुम्हाला मगाशी पण मी तुम्हाला तेच सांगितलं की ते लोकांना कळण्याकरता एक महिन्याचा पिरियड गेला मिनिमम. तोपर्यंत आमचा वार्तालाप पूर्ण झाला नाही, तोपर्यंत कोणाला माहीत नव्हतं. आणि अशा परिस्थितीत त्यावेळची प्रत्येकाची पाहिलेली वय तर ह्याचं सगळं वागणं जे होतं ते विचित्र आणि विक्षिप्त वाटत होतं. मी जे स्पेसिफिक सांग म्हणजे जे आहे ते मी सांगतो. आणि काही काही वेळेला त्याची चेष्टा सुद्धा व्हायला लागली, कारण सगळेच मुलं आहेत, काय असं काय करतो हा, आपल्याबरोबर येत नाही, चहा प्यायला येत, फिरायला येत नाही, लंच आवर्समध्ये सुद्धा थोडक्यात म्हणजे आमच्याबरोबर डबा खाल्ल्यानंतर परत दुसरीकडे जाऊन बसतो, पुस्तक वाचत बसतो. तर ती विचित्र वाटत होतं आणि हा एक चेष्टेचा विषय झाला होता. पण नंतर जसं जसं एक महिन्यानंतर मी त्यांच्याशी संवाद साधला, त्याच्यानंतर स्वामींची प्रवचनं 2-4 ऐकल्यानंतर बाकीच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना मी सांगितलं समजून की बाबा या असं असं आहे, तर तुम्ही ठीक आहे तुम्हाला यायचं तर तुम्ही या, मी तुम्हाला घेऊन जाईल, पण चेष्टा तरी थांबवा. आणि मग त्यानंतर नंतर महिनाभरातच सगळं वातावरण एकदम बदलून गेलं, उलट अनुकूल वातावरण झालं, त्यांना सपोर्टच मिळत गेला.
स्वामीजी बोलू ना, तुमची परवानगी कर, रिमोट तुमच्या हातात आहे. मी असं म्हणजे की तुम्ही सद्गुरूंकडे येत होतात, सद्गुरू मुखातून जे श्रवण घडत होतं त्यामुळे तुमचं पारमार्थिक जीवनाविषयीचा निश्चय पक्का होता की आपल्याला याच जन्मात आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं, त्यासाठी ध्यान गुरुसेवा हे प्राधान्याने करायचं, हे तर तुमचा निश्चय अगदी सुस्पष्ट असा होता. पण शिक्षण नोकरी याविषयी तुमचा वैचारिक दृष्टिकोन कसा होता, वैयक्तिक मत कसं होतं?
स्वामीजींकडे जायच्या आधीपासून म्हणजे मी 10वीत असल्यापासून ध्यानाला बसायला लागलो. आणि ते बसायला लागलो तर ते ज्याला देवदर्शन म्हणतात किंवा आत्मदर्शन म्हणतात तर ते आपल्याला झालं पाहिजे, आपण त्याच्याकरता प्रयत्नशील राहायला पाहिजे असं खूप मनाने घेतलेलं होतं. अर्थात त्याला योग्य दिशा मिळाली स्वामीजींची भेट झाल्यावर, स्वामीजींचा अनुग्रह झाल्यावर. आणि स्वामीजींचा अनुग्रह झाला आणि मी बँकेमध्ये जॉईन झालो. पण त्या दरम्यान मी 29 सप्टेंबर 1977 चिंचवड ब्रँचला आलो आणि मी 76 साली जुलैमध्ये जूनच्या अखेरीला किंवा जुलैमध्ये स्वामीजींकडे आलो असेल दुकानामध्ये प्रथम. म्हणजे त्या जवळपास 1.25 वर्षाच्या काळामध्ये किंवा 1 वर्ष आणि 1-2 महिने अशा गेलेल्या काळामध्ये स्वामीजींची जी शिकवण होती तर ती शिकवण प्रपंच करून परमार्थ करायचा, परमार्थच प्रधान असला तरी प्रपंच करून आणि नोकरी व्यवसाय करून अशी त्यांची शिकवण होती ती लक्षात आलेली होती. तसंच वैयक्तिक रीतीने पाहायचं झालं तरी माझा असा कधीच भाव नव्हता की आपण फक्त परमार्थ करायचा आणि नोकरी किंवा काहीच करायचं नाही असं कधी, उलट मला त्याची जरा भीतीच वाटायची. जे रामकृष्ण आश्रमातले संन्यासी पाहिले तर मला असं वाटायचं हे जीवन आपल्याला नाही जगायचं असं मला वाटायचं. आणि त्याच्या उलट स्वामीजी त्यांचा व्यवसाय कापड व्यवसाय सांभाळून त्यांचा प्रपंच करून स्वामी माधवनाथ म्हणून स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी इतक्या पदाला गेलेले आहेत हा आदर्शही ते तरुणांपुढे घालू इच्छित होते. त्यामुळे नोकरी हा आपलं ध्येय परमार्थाचं जरी असलं तरी सुस्थिर नोकरीच्या पायावर आपण असावं आणि मग आपल्याला जे करायचं ते सगळं आपण करावं. त्यामुळे नोकरी हे परमार्थ करण्याचं साधन आहे असं मला वाटत होतं. नोकरीत माझं कोणतंच ध्येय नव्हतं म्हणजे नोकरी करून मला काहीच व्हायचं नव्हतं.
युनायटेड वेस्टर्न बँकेची जी ऑर्डर आली तेव्हा काय वाटलं तुम्हाला?
युनायटेड वेस्टर्न बँकेची जेव्हा ऑर्डर आली तेव्हा चिंचवड ब्रँचची ऑर्डर आली मला.
पण चिंचवड शाखा आहे कळल्यावर कशी प्रतिक्रिया उमटली?
काय झालं, मी एसवाय बीकॉमची परीक्षा दिल्यावर पुण्यात वडिलांची बदली झाल्यामुळे आलो आणि आमच्या बँकेत बारामती ब्रँचला मंत्री म्हणून होते तर ते भेटायला आले आणि त्यांनी मला अर्ज करायला सांगितला. तेव्हा खासगी सर्क्युलेशन असायचं, पेपरमध्ये जाहिरात नसायची. मी मंत्रींकडे अर्ज लिहून दिला आणि परीक्षा दिली तर ती परीक्षा माझ्या अपेक्षेपेक्षा फारच वेगळी होती. म्हणजे सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, अंकगणित, इंग्रजीचं व्याकरण आणि जे 11वीला इंग्रजी विचारतात आणि प्रीडिग्री FY पर्यंत तर तसं इंग्रजी आणि जनरल नॉलेज. तर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज आपण बीकॉम झाल्यानंतर जे 11वीत गणित सोडवली ती कोणी विचारेल असं मला वाटलं नाही. त्यामुळे ती परीक्षा मला अवघडच गेली. त्या परीक्षेत अर्थात मी पासही झालो नाही आणि मग मी TY बीकॉमची परीक्षा दिल्यावर परत मंत्री आले आमच्याकडे आणि त्यांनी सांगितलं की यावर्षी सर्क्युलर आलेलं आहे तर तू अर्ज कर. तर मी चांगली उत्तम, मला परीक्षा कशी होते हे माहीतच असल्यामुळं मी तयारी खूप चांगलीच माझी झाली आणि मी परीक्षा दिली. त्याचा यथाक्रम 1-2 महिन्यामध्ये रिझल्ट आणि गोष्टी पुढे गेल्या. दरम्यान एक अशी गोष्ट झाली, जे बँकेत नोकरी लागली तेव्हाच मला सँडविक एशियाचा कॉल आलेला होता.
अच्छा,
कुपरचा कॉल आलेला होता.
बरोबर.
आणि टेल्कोमध्ये एक संपूर्ण दिवस लेखी परीक्षा, इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन अशा करता.
टेल्को फारच
टेल्कोमध्ये आणि टेल्कोमध्ये अगदी शेवटी 2 जण शॉर्टलिस्ट केले, त्याच्यात मी एक होतो आणि अजून 1 जण होता. आणि शेवटचा इंटरव्ह्यू झाल्यावर त्यांनी मला बोलून सांगितलं की जो दुसरा आहे त्याला आम्ही सिलेक्ट केला आहे, तो ICWA फर्स्ट ग्रुप सुटलेला आहे आणि सॉरी म्हणाले मला. आणि आम्ही जे 12-13 जण होतो ते चिंचवड आपल्या मोहननगरच्या ब्रँचवरूनच चालत रेल्वे स्टेशन
पुढे
तो टेल्को रोडच
म्हणतात.
ती पाटी पाहिल्यावर मी आपला संजू गोखले तोही होता माझ्याबरोबर इंटरव्ह्यूला, तर त्याला म्हटलं की अरे या बँकेचं मला म्हणजे रिझल्ट कळलाय मी पास झालोय म्हणून. आणि तेव्हा मला माझी कल्पना पाबळकर डॉक्टरांकडे मेडिकल पाठवून द्यावं म्हणून हे आलेलं होतं. तर माझं बहुतेक तो म्हणला अरे मग सिलेक्शन झालंच आहे, म्हणलं ही ब्रँच मिळू नये म्हणजे झालं. असं लांब होती मला आणि मगाशी म्हणलं तसं नोकरी करायचीच आहे आणि कशी तरी नोकरी नाही करायची, मध्यमवर्गीय जरा बरं जीवन जगता येईल तशी नोकरी करायची, म्हणून बँकेची नोकरी आपली बरी क्लार्कची असं वाटायचं. पण अपॉइंटमेंट नेमकी चिंचवड ब्रँचची आली
पण
तर मला जरा थोडा मी असा खट्टूही झालो. अपॉइंटमेंट मिळाली म्हणून बरं वाटलं आणि लांब जायला लागेल असं वाटून जरास मला.
पण केवळ परमार्थासाठी तुम्ही त्यागही खूप केलात असं, नाहीतर तुमचं करिअरही तसंच. आपण जून आणि सप्टेंबर महिन्यात सद्भक्त श्री जयंतराव केसकर, श्री विजयकुमार आयाचित आणि सद्भक्त विलासराव वेदपाठक यांची मुलाखत घेतली होती आणि त्यांना असा एक प्रश्न विचारला होता की एक सहकारी म्हणून काय वाटतं. आज मी तोच प्रश्न खापर्डे यांना विचारतो की एक बँकेतला सहकारी मकरंद वझे याबद्दल काय वाटतं, तुमचा संबंध कसा वाढत गेला?
बँकेतला सहकारी म्हणजे जॉईन झाल्यानंतर बँकेत त्यांची वागणूक कशी होती काय होती ते मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. नॉर्मल एखादा मुलगा जस्ट ग्रॅज्युएट झालेला आणि त्यावेळेला युनायटेड नेशनमध्ये ग्रॅज्युएशनची पण अट नव्हती, तुम्हाला 12वी 11वी 10वीला मार्क चांगले की तुम्हाला परीक्षेला अपियर होऊन अपॉइंटमेंट मला सुद्धा ग्रॅज्युएशनच्या आधीच मिळालेली होती, नंतर ग्रॅज्युएट झालो. तर तो बँकेची नोकरी म्हणजे एकतर हुरळून जाईल माणूस, खुश होईल एकदम, असं काही वाटलं नाही त्याला त्यावेळेला झाल्यानंतर. जॉईन झाल्यानंतर सुद्धा पुन्हा बँकेमध्ये बाबा जास्तीत जास्त काम करून सिनियर लोकांना खुश ठेवावं, साहेबाला खुश ठेवावं अशी एक आमची तशी होती. तर ह्यांचं त्याच्या बरोबर विरुद्ध होतं. मकरंद वझेला कधी असं वाटलं नाही की खूप ओव्हर टाईम करावा आणि पैसे मिळवावेत किंवा जास्ती दुसऱ्याचंही कामं अंगावर घेऊन ती करावीत म्हणजे साहेबांना खुश ठेवावं, ह्याच्या टोटली त्याच्या अगेन्स्टच आहे असं मला त्यावेळेला
त्याच्यासाठी धैर्य लागतं समर्थन एक अशी उभी.
कारण काय आहे ही मला नंतर जेव्हा मी केंद्रात जॉईन झालो त्याच्यानंतर स्वामींची प्रवचनं ऐकायला लागलो त्यावेळेला की मगाशी यांनी पण सांगितलं होतं की परमार्थ हा मुख्य व्यवसाय म्हणून करायचा आणि पोट व्यवसाय किंवा दुय्यम व्यवसाय म्हणून संसार करायचा, ह्यांचं तिथे शिकवण होती. त्याच्यावर अगदी रस घेऊन सगळं करायचं असं नाही, ठीक आहे चरितार्थापुरतं नोकरी करणे गरजेचं आहे, त्यात नोकरीपुरतीच नोकरी केलेली, नोकरी म्हणजे सगळं आपलं आयुष्य, हे जे आमचे भाव होते ते त्यावेळेला त्यांचे नव्हते, पण हे गेले 1.5 वर्ष ऐकून 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 आणि मूळ स्वभाव ह्याच्यामुळे ते झालेले. तर ते चांगलं आहे हे मी आत्ता म्हणू शकतो, पण त्यावेळेला आम्हाला मात्र तो टीकेचा विषय होता.
समर्थाने म्हणूनच लिहिलं, याच्यासाठी धैर्य लागतं.
धैर्य आहे, धैर्य होतच ना.
एक बळाचे निवडले ते पोहतचे
पहिलीकडे प्रवाहाच्या विरुद्ध जर पोहायचं असेल तर धैर्यच पाहिजे, नाही तर मग वाहत्या पाण्याबरोबर आपलं अंग सोडून द्यायचं जातंय आपण जिथे जाईल तिथे जाईल.
स्वामीजी
धैर्य होतच.
मिलिंदजी तुम्हाला काही विचारत आहे का?
मला एक खरं असा एक प्रश्न तू पटकन उत्तर देऊ शकशील असा वाटला मला की तू यांच्याबरोबर स्वामीजींकडे यायला लागलास आणि स्वामीजींचं एकूण जे प्रेम होतं स्वामीजींचा जो भाव होता त्याच्यामुळे इतर सगळे अनेक साधक असंख्य साधक जसे प्रभावित झाले किंवा स्वतः मकरंद वझे सुद्धा प्रभावित झालेले होते तसंच तू पण झालास आणि स्वामीजींच्या कामात काही काळ खूप अगदी तन मन धनाने सहभागी झालेला होतास.
खूपच
हा. तर त्याच्यामध्ये तुला असं लक्षात आलं का की आपला बँकेतला सहकारी मकरंद वझे इथे स्वामीजींच्याकडे जेव्हा तो जातो तेव्हा त्याचा भाव कसा आहे किंवा स्वामीजींचा त्याच्याविषयीचा भाव कसा आहे असं काही जाणवलं का तुला?
आपल्या सर्व मुलांमध्ये सुद्धा मकरंद केंद्रातील एकंदरीत संबंधच म्हणजे कार्यभाग किंवा त्याच्यातही थोडीशी तिथं लिडरशिप होती परंतु न दाखवता कोणालाही अशी जाणीव होता का म्हणे ह्याची पण खबरदारी तो घेत होता आणि काय असेल ते स्वामी सांगतायत त्या पद्धतीने ती करायचं. आणि आज मला असं सांगावंसं वाटतं मनापासून की आता नंतर आपल्याला त्या ओव्या माहिती होतात पाठवतात पण प्रत्यक्ष यांनी त्या ओवीच्याप्रमाणे 100% वागलेले की स्वामींच्या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा त्यांनी सांगायच्या आधी हा म्हणजे मकरंद ओळखायचा आणि त्याप्रमाणे लगेच लोकांना सांगून त्याप्रमाणे ते काम होऊन झाल्यानंतर मग स्वामी सांगायचं झालं सगळं काम. त्यांनाही आश्चर्य वाटायचं की बाबा हा काय मनातलं ओळखणारा हा एकमेव त्यावेळेचा आमच्या त्या समवयान मुलांपैकी मकरंद वझे होते त्यावेळेला. त्याच्याबरोबर मिलिंदही असायचा, पंकज करवंदे आहे, असे बरेच जण होते. पण हे दाखवायचे नाही की स्वामींना की बाबा मी हे सगळं केलेलं आहे असं कधीच नव्हतं. त्यांच्या मनात असेल ते आधी ओळखून काम पूर्ण करायचं. छोटी असू देत कामं त्यावेळेला पण करायचे ते.
मला ते ऐकण्याची इच्छा होती की त्यावेळेला कारण कसं की बँकेत सुद्धा मकरंद बरोबर तू काम करत होतास आणि केंद्रात सुद्धा होता आणि हे दोन्हीचे संदर्भ तसं म्हटलं तर अगदी वेगळे असतात.
त्याच्यामुळे मी सांगू शकतो की गुरूंनी सांगितल्या बरं हुकूम तेवढंच आणि तितकंच त्यांनी वागलंय आणि त्यामुळं आज ह्या परिस्थितीमध्ये आज ह्या उच्च म्हणजे गेले मला असं वाटतं 76 ला अनुग्रह झालं ना 77 ला 10-12 वर्षांमध्येच असे अवस्थेला ते पूर्ण साधना करून 100% स्वामी माधवनाथांनी जे सांगितलेले आता त्यांनी सुद्धा काही वेगळं नाही समर्थांनी किंवा ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगितलं तीच ती साधना सोहम साधना पण तंतोतंत पाळली आणि 10-11 वर्षांमध्येच त्यांचं आत्मदर्शन झालेलं आहे असं मला अगदी पूर्ण खात्री
आहे. अभिष्ट जाणणे जाणताची सेवा करू लागणे प्रत्यक्ष आज्ञेलागी न खोळंबणे जाणा उत्तम शिष्य तो असं ते होते स्वामीजी. म्हणून याने मी तुम्हाला एक असं विचारतो की तुम्ही सद्गुरू माधवनाथ स्वामींकडे जातच होतात श्रवण करत होतात श्रवणाबरोबर त्यांना जी अभिप्रेत त्याची साधना करत होतात त्याच्याबरोबर सद्ग्रंथाचं वाचन करत होतात मनन चिंतन हे सगळं करत होतात. आता याच्या चिंचवडला जायचं परत यायचं हे कसं काय म्हणजे जमवलं तुम्ही तुमचा दिनक्रम कसा होता त्यावेळेला.
तेव्हा काय होतं आमची आपली ब्रँच तेव्हा पावणे बारा ते पावणे सात अशी लोकलला ऍडजस्ट करून होती म्हणजे 10:55 लोकल असायची. आम्ही 11:25 अशी लोकल पोचायची तिथं ब्रँचमध्ये आम्ही 10 मिनिटात चालत जायचो आणि 7:45 ब्रँच आमची संपली की 7:05 लोकल होती. मी सकाळी रामकृष्ण आश्रमात ध्यानाला जायचो एकच खोली होती नारायणपेठेत आमची त्यामुळं घरी ध्यानाला बसायला जागाच नव्हती त्यामुळं रोज रामकृष्ण आश्रमात ध्यानाला जायचो. ते झालं की तिथून सायकलवरून स्वामीजींच्याकडे दुकानात यायचो तिथं प्रार्थना असायची दुकानामध्ये हो तर 9:30 ती प्रार्थना झाली की 9:45 किंवा एक त्याच्या पुढे 5 मिनिटं असा प्रसाद घेऊन घरी जायचं जेवायचं आणि जेवण झाल्यावर 10:30 किंवा 10:35 सायकल काढून शिवाजीनगरला सायकल लावून लोकलनी चिंचवडला जायचो आणि आल्यावर परत 7:35 आम्ही जनरली यायचो. 10 मिनिटात तेव्हाच्या पुण्यात मी नारायणपेठेत पत्रामारुतीपाशी येऊ शकेल 10-15 मिनिटात. बॅग ठेवली की हातपाय धुवून मी प्रथम दुकानात जायचं स्वामीजींकडे आणि मग ते 8:30-5 असं प्रसाद द्यायचंय मग घरी येऊन जेवण करून रात्री प्रवचनाला जायचं.
सत्यसाई निलयमध्ये येतं
9:30 ते 10:15 असं तेव्हा प्रवचनाची वेळ होती. मग नंतर माझी कल्पना ती 9 ते 9:45 अशी झाली प्रवचनाची वेळ. तर असं आमचं तेव्हा दिनक्रम होता.
स्वामीजींनी आता लोकलचा उल्लेख केला लोकलच्या काही आठवणी आहेत का लोकलच्या प्रवासाच्या.
लोकलमध्ये सुद्धा आम्ही 7-8 जण बरोबर शिवाजीनगरला चढायचो चिंचवडला उतरायचो परत चिंचवडला. लोकलमध्ये आमच्या ज्या काही गप्पा चालायच्या त्याच्यात सुद्धा कधी त्यांनी सहभाग घेतलेला नाही. शक्यतो कुठं जागा मिळते का बघून तिथं जागेत बसायचं आणि नाहीतर आम्ही आपलं उभारून एक काहीतरी नाहीतर दिवसभर काय झालं बँकेत त्याची विचारण सगळं असायचं. त्याच्यात कधी त्यांनी इंटरेस्ट घेतलेला नाही घेतलेला कधी. तोही वेळ मला वाटतं मनातल्या मनात नामस्मरण करत असतील ते मला माहित नाही किंवा एखादं पुस्तक छोटं नित्यपाठाचं त्याचं वाचन असं चालायचं त्याचं. हा एक फार वेगळेपणा आहे
स्वामीजी. तेव्हा तुमचा आंतरिक भाव काय होता काय असं हे सगळं लोकलमध्ये करत असतात.
नाही खरं मी माझं सगळा दिवसच असं बांधून परमार्थाकरता बांधून घेतलेला होता. त्यामुळं जे सुरुवातीला मला चिंचवडमुळे मी थोडासा खट्टू झालो आपला वेळ जास्त जाईल तर मी त्या वेळेचा खूप चांगला उपयोग करून घेतला. म्हणजे आम्ही स्टेशनवर सगळे एकत्र गप्पा मारत असायचो पण चढताना जर हे सगळे पुढच्या डब्यातून पुढच्या बाजूनी चढले तर मी मागून चढायचो आणि
वस्तुस्थिती
शक्यतो एकटा बसायचो. मग त्याच्यात मी ज्ञानेश्वरी तरी वाचायचो किंवा नित्यपाठ वाचायचो. मी अभ्यास केला गीतेचा त्या दरम्यान ज्ञानेश्वरीची बहुतेक 2 तरी पारायणं त्या 7 वर्षात मी केली जाता येता तशी ती झाली. एक याला माहिती आहे ती ज्ञानेश्वरी छोटा एक
ओव्यांची
नुसत्या ओव्या असलेलं माझ्या बॅगेत असायचं ते वेळ मिळाला तर ते उघडून बसायचं, जागा मिळाली तर, आणि पारायण करायचो. म्हणजे त्या वेळेचा खूप चांगला उपयोग, मी असा विचार केला की 5 मिनिटाच्या 10 मिनिटाच्या अंतरावर जर बँक असती तर आपण पाऊण तास घरी येऊन नक्कीच साधना केली नसती. तर या प्रतिकूल परिस्थितीचा उलट आपण जास्त चांगला फायदा घेऊ.
असा प्रत्येक गोष्टीकडे, प्रसंगाकडे एका वेगळ्या दृष्टीने बघणं हे जे तुमचं आहे ना, हे खरंच विशेष आहे स्वामीजी. बराच वेळ आपल्या प्रतीक्षेत कधी प्रश्न विचारतो अशा प्रतीक्षेत असलेले एसएसएच त्यांना मी आता प्रश्न विचारतो. नाही नाही, कसं झालं,
मलाही आत्ताच वाटलं एसएचला तू काही विचार,
म्हणूनच म्हटलं की एसएचला
खाली बसणार.
मला असं आठवतंय की लक्ष्मीरोड शाखेत तुम्ही दोघं एकत्र होतात, पण कामाच्या निमित्ताने नव्हतात एकत्र, असं फारसे कधी आले नाहीत. लक्ष्मीरोड शाखा तशी तेव्हा खूप मोठी होती आपली, युनायटेड.
मला हा ऑफिसर म्हणून सेव्हिंगला मी असताना मागं चेकिंगला होतो, थोडे दिवस थोडं.
पण मग तुमचा वैयक्तिक परिचय कसा वाढत गेला?
मकरंद काय झालं, साधारण 1984 साली तुम्ही माहिती लक्ष्मीरोडला आल्याची, सोडवून यांची बदली पुण्याला झाली आणि मी 82 बँकेत लागलो डायरेक्टर कट ऑफिसर म्हणून. जळगावला माझी बदली झाली होती, जळगाववरनं मी पण 84 लक्ष्मीरोडला आलो. मी पण अगदी लहान होतो, हार्डली 24 वगैरे वय, थोडेसे मोठे होते. आणि आलेल्या नेमकं नेहमी ते नवीन माणूस प्रोबेशनवर होतो मी, अजून थोडासा 1-2-3 महिन्याचा काळ राहिला असेल माझा प्रोबेशनचा, आणि त्यामुळे मी ते मला सेव्हिंगला मिळाला. सेव्हिंगला हे पण नवीन आले, त्यामुळे सेव्हिंगला यांचा अकाउंट
बरोबर,
मी मागे सेव्हिंगला चेकिंगला. असं साधारण वाकण्याचं किंवा आवर्जून सांगण्याची गोष्ट आता मला खूप जाणवते इथं की ससा युनायटेड स्टेट बँकेत आणि स्पेशली लक्ष्मी रोडला काय कॉट पण आरे तुरे म्हणायची पद्धत होती. वयाने कुणी का असू दे, भाऊ देवदास आहे भावड्या सरप्राईज, म्हणजे
वयाने फार मोठे
होते पण हे असं, म्हणजे मला पण ते सुरुवातीला ते जमत नव्हतं, पण ते वातावरण याचा अर्थ काही अनादर असेल बघ नव्हतं, पण ते वातावरण असं होतं की अरे तुरेने बोलायचं होत्या. काही बँकांमध्ये बघितलं असेल आपण असं की बऱ्यापैकी असं निकनेमनी वगैरे पण बोललं जातं, बऱ्याच वेळा असं होतं, पण एकच एक्सेप्शन होतं या सगळ्या गोष्टीला, ते हे म्हणजे यांच्याकडे कुठलाही माणूस, म्हणजे नाव असेल तर आपण ते शॉर्ट करतो, मकरंद या नावानेच प्रत्येकाने हाक मारलेले, कुणीही मला असं वाटलं नाही की वेगळ्या नावाने कुणी हाक मारली.
एक मायनर ऑब्झर्वेशन आहे तुझं
अगदी, म्हणजे इतकं की त्यांचा बोलण्याचा, मला पण असंच वाटलं माझ्या समोर ते बसायचे आणि बोलताना असं, त्यांच्याशी बोलताना मला असं इतका तो मृदू स्वभाव, बोलण्यात त्या आदर, त्या बोलण्यामध्ये एक आदर होता,
मृजुता होती
अक्षरशः. म्हणजे साध गोष्ट काय संजीव कुलकर्णी काय, आय मीन इट लुक्स डिफरंट, आणि दुसरा मात्र मला काय संजय, इतका मला तो फरक त्यांच्या बोलण्यामध्ये, एक प्रचंड मोठा असा प्रेम होता, आदरयुक्त भाव होता, मृदू हय होतं. त्यामुळे माझ्या तोंडून कधीच, म्हणजे मला सवय व्हायला वेळ लागला त्या बँकेत की त्या ब्रँचमध्ये की इतरांना अरे तुरे म्हणलं, पण ह्यांना मी कधीच
खरंच
मला एकदाही आठवत नाही किंवा कुणीच मीच काय बाकी सगळ्यांनी, पण मकरंद या नावानेच आणि बोलताना प्रत्येकाचा पारा असा एकदम खाली,
व्यक्ती त्याच्या
काय हे माहीत नव्हतं,
व्यक्ती वाणीनेच ओळखली जात,
वाणीने ओळखत असतात, आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये हे अगदी वेगळं पण दिसून येत होतं अगदी बऱ्यापैकी. की खरोखर सांगतो म्हणजे त्या काळात त्यावेळेस सगळे यंगस्टर्स आणि अशा आश्चर्य वाटतं की अशी वाटचाल करणारा एकच असा आदरयुक्त भावनेने प्रत्येक गोष्टीकडे बघणारा, वयाने किती काय लहान असू दे, मोठा असू दे, कमी शिक्षित असू दे, असू दे, एक समतेने बघणं,
गोष्टीमध्ये समता आली,
नुसतं बघायचं त्या बोलण्यातून तो भाव प्रकट होणं.
स्वामीजी
मला स्वामीजींबद्दल जाणवलं
तुमचा आणि याचा परिचय कसा वाढत गेला?
एसएच मला थोडे दिवसच मागं ऑफिसर म्हणून होता मी, अरे सॉरी
चालेल नाही नाही अधिकार आहे अधिकार,
यांची काय स्पेशालिटी असते,
पण नंतरही त्यांचंही बोलणं वागणं फार उत्साहाने भरलेलं असं यांचं व्यक्तिमत्व मला जाणवलं आणि त्याच्यामध्ये नम्रता होती एसएचच्या ठिकाणी, रुजुता होती आणि सगळ्यांशी जमून घेण्याची प्रवृत्ती एसएचच्या ठिकाणी मला आढळली. आणि कसं कोण जाणे, पण एकदा त्यांनी मला भेटून हे केलं की चिदंबर स्वामींचा स्वामींची पुण्यतिथी आम्ही गोळवणी महाराज
जन्मोत्सव
जन्मोत्सव आम्ही गोळवणी महाराजांच्या मठामध्ये करतो, तर तू येशील का असं ते म्हणा की प्रसादाकरता तुम्ही या. तर मी काही बँकेतले आमच्या देवधरी होते आम्ही गेलो तिथं, तर तिथं यांचं सगळं पाहून मी फार आश्चर्यचकित झालो. यांचे वडील इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये फार मोठ्या हुद्द्यावर होते, माहीत नाही काय
होतं,
असिस्टंट कमिशनर होते. भाऊ देखील उच्च शिक्षित आणि फार, पण ते तिथं सोळं नेसून सेवा करताना दिसले सगळे. आणि सेवा म्हणजे पानं वाढणं, म्हणजे पानं मांडणं, वाढणं, पान उष्टी खरकटी काढणं, इथपासून पडेल तर सगळं अशी कामं हे करत होते. तर मला फार विशेष वाटलं की ऑफिसमध्ये इतकं टॅलेंटेड आणि अशी ही व्यक्ती आहे आणि इथं इतकं अंग झटून हे काम करतात, त्यामुळं मला जरा जास्त आपुलकी वाटायला लागली.
म्हणजे व्हर्सटाईल पर्सनॅलिटी, फार ज्ञान या माणसाकडे आहे, कौतुक आहे.
त्यामुळं मग मी हळूहळू करून मला त्यांच्याबद्दल जवळीकच वाटायला लागली.
स्वामी, मला असं आठवतंय की 87 साली स्वामी माधवनाथजी पावसला गेले होते. साधारण त्यांच्याबरोबर 100-100 साधक होते. तर ते ज्या जाणार होते तर त्याच्या आधी एक दिवस तुम्ही स्वामीजी, सरलाताई यांच्याबरोबरच्या साधकांची निवास, भोजन आणि इतर व्यवस्था यासाठी तुम्ही एक दिवस आधी गेला होता. तर जाताना काय की लक्ष्मीरोड शाखेत अनेक सहकारी तुमचे होते, त्यात तुम्ही फक्त SH यांचीच निवड का बरं केली?
लक्ष्मीरोड ब्रँचला आम्ही जवळपास 70 स्टाफ होता. पण मी मगाशी सांगितलं तसं, जसं लक्ष्मीरोडला चिंचवड ब्रँचला खापर्डेनशी अगदी जवळीक माझी झाली, तसं SH बद्दल वाटायला लागलेलं होतं. आणि मी SHला आधी माया अपार्टमेंटमध्ये घेऊन गेलो स्वामीजींकडे. 2-3 वेळेला ते आलेले होते आणि त्यांनी मला आवर्जून सांगितलं होतं की हा सोहम संप्रदाय पावसचा, तर तू जेव्हा जाशील तेव्हा मला नक्की सांग, मी काही करून वेळ काढीन. आणि मी बर म्हटलं होतो तेव्हा ती संधी आली, ते लक्षात ठेवून मी म्हटलं. पण गिरीश, तेव्हा म्हणजे SH जसा माझ्याबरोबर होता तसा अजून एक व्यक्ती माझ्याबरोबर होती, ती म्हणजे तूच होता.
ही तुमची दया होती म्हणून मी आलो, बाकी काही नाही. माझं
नव्हता नाही तो तेव्हा कॅम्प ब्रँचला.
पण SH जेव्हा यांनी सांगितलं की आपल्याला पावसला हे कळल्यावर काय वाटलं?
प्रचंड आनंद झाला. म्हणजे इनफॅक्ट थोडंसं नंतर त्या ज्या दिवशी यांनी सांगितलं असं असं तो कार्यक्रम आहे, आनंद यात्रा आहे पावसला, तर एकदम मला भरून आलं. आणि म्हटलं मला एकदम बोलवलं यांनी. आणि खरोखर सांगतो, तेव्हापासून किंवा त्याच्या आधीपासून आदर एक निर्माणच झाला होता, त्यामुळे मी खरं सगळ्यांना फारसा बोलवत नव्हतो. म्हणजे चिदंबर जो आम्ही उत्सव करतो अजूनही तो 50 वर्षे गेले चालू आहे, तर कधी मी असं नाही, ज्या लोकांना यात रुची आहे त्यांनाच बोलवणं चांगलं म्हणून. तर त्यामुळे अशी ही व्यक्ती होती की त्यामुळे असे माझे अगदी बऱ्यापैकी स्नेही झाले म्हणा. आणि त्यांनी मला सांगितलं, मी आवर्जूनच्या ज्या दिवशी यांनी म्हटलं की जायचंय त्यावेळी रोज त्यांना मागा लागलो मी, नक्की ना जायचं ना, म्हणजे माझी सीट चुकायला नको. म्हणजे आय मीन इट वॉज, मला खरोखरीच अजूनही देवाची कृपाच वाटते की
कसा गेलात कसं हे सांगाल का?
माझ्या मते आम्ही आदल्या दिवशी
विचारणार आहे. आता तुम्हाला असं नको वाटायला की आपला रोल
तुमचा आठवणीचाच प्रसंग आहे. आणि हा कसं माणसाचा बऱ्याच वेळा असं आपण म्हणतो ना की पूर्वार्ध आणि उत्तरार्ध फार वेगळा असतो. माणसाने मागवळून बघितलं, अरे आपण कुठे कुठे
प्रवास करणार.
ते पूर्वार्ध हा फाउंडेशन होता आणि उत्तरार्ध हा खरोखरीच तो हे पाहिला. मी स्वामीजींबद्दल खरंच बघतो याबद्दल. तर मला त्या दिवशी साधारण 9:30 आपली बस होती रात्री, आणि आम्ही सगळे तिघं, गिरीश, मी आणि स्वामीजी तिघं भेटलो स्टेशनवर आलो आणि बसमध्ये बसलो. साधी बस होती आपली 3x2, जशी 3 सीटर आणि 2 सीटर जुनी लाल डबा, लाल डबा, लाल डबा होता तेव्हाची गोष्ट. साधारण 87-88 ची गोष्ट आहे.
रातराणी
रातराणी मी बसलो आणि म्हणजे हे काय स्वामी मध्ये बसले, मी खिडकीला बसलो आणि माहिती गिरीश तू त्या बार येतो ना असा तो
शेजारी
मला आठवते तो असा असा करत होता
बराच काळ आई
जुनी गोष्ट
झोपेत गेलाय
बरं जुनी गोष्ट आहे पण खरं सांगतो तुम्हाला सर्वांना म्हणजे आश्चर्य वाटतं मला या गोष्टीचं. आम्ही जवळजवळ रात्री दोन एक दोन तरी वाजले असतील नुसते स्वामी इतकं सुंदर सांगत होते आम्ही सगळं ऐकतो. थोड्या वेळाने ते दिवे घालवले त्या कंडक्टरनी मी सगळा त्याचा हिशोब झाला ना. आम्ही मात्र सगळे झोपलेत आम्ही मात्र तिघं नुसतं केवळ ह्यांनी इतकं मला ध्यानाबद्दल इतकं सुंदर उगव त्या शब्दात सांगितलं. योग होता माझा नशीब मी म्हणतो या गोष्टीला की कसं काय तो असं जुळून आलेला योग होता.
आणि नाही तू विचारत गेलास आणि मग ते एकदा
लिंक वाढ या नशीब मी माधवनाथांबद्दल यांनी मला
प्रचंड सांगितलं ते बाहेर येतो प्रेम त्यांच्या हृदयात पेशी पेशी मध्ये असल्यामुळे ते त्यांच्या
म्हणजे मी एक विचारलं की ते 10 मिनिटं ते पुढे बोलायचे त्याच्यावर की ध्यान धारणा काय ध्यानाबद्दल काय माधवनाथांबद्दल बळस.
मग अशी मी खापड्यानं जो प्रश्न विचारला ना तसंच तुम्हाला विचारतो की पावसला गेल्यावर पावसला जाताना पावसला गेल्यावर यांच्यातलं असं काही वेगळेपण जाणवलं का तुम्हाला काय लक्षात आलं?
ऍक्च्युली तिथं गेलो आम्ही आणि मला हे म्हटलं मी तू पण होतास वाटतं म्हटलं की मी जरा व्यवस्था बघून येतो कारण यांच्याकडे ती व्यवस्थेची जबाबदारी होती तेव्हा माझ्या मते. आणि हे तिकडं व्यवस्थेला गेले आणि आम्ही परत आले जाऊन सगळीकडे त्यांनी काय बरंच एक दोन तासात आम्ही आपले दोघंच उभं राहिले आणि ते जाऊन आले. सकाळी आपण पोहोचलो होतो साधारण 5 वाजता आणि आम्ही ध्यानमंदिरात गेलो. आपण नंतर ध्यानमंदिरात गेलो खरं सांगतो आंघोळ करून मी 10-10 मिनिटांनी डोळे उघडून बघत होतो. हे मात्र कम्प्लिटली 2.5 तास जवळजवळ आम्ही दोघं बसलो होतो तिघही आणि मला ते काही मी आपल्या 10-10 मिनिटांनी डोळे उघडायचं डोळे नाही बंद यांच्या बंद आहेत मी परत डोळे म्हणतायचो
म्हणजे माझी आयडिया तू बरोबर
हाही माझ्यासारखंच करत होता कारण आम्ही एकमेकांकडे बघायचो स्वामी डोळे बंद आहेत आपण पण डोळे बंद
करायचे
सुंदर अगदी तो एक क्षण होता. आणि आम्ही तिकडे भेटलो वगैरे नंतर दुपारी प्रसाद वगैरे झाला.
मी तुम्हाला असं विचारतो की म्हणजे स्वामी तुमचे सद्गुरू स्वामी माधवनाथ त्यांचे सद्गुरू स्वामी स्वरूपानंद तुम्ही पावसला गेला तर कोणी आधी समाधी दर्शन केलं तुम्ही अशा या व्यवस्थेकडे आधी लक्ष दिलं का बरं म्हणजे त्याच्या पाठीमाग काय विचार होता?
नाही मी अशा करता गेलो होतो पावसला की स्वामीजी येणार आणि जवळपास 2 एसटी गाड्या तेव्हा साधक येणार होते तर या सगळ्या साधकांची उतरण्याची व्यवस्था स्नानाची व्यवस्था झोपण्याची व्यवस्था तसंच स्वामीजींची राहण्याची व्यवस्था ती खोली स्वच्छ करून घेणं तिथं गाद्या घालून घेणं भोजनगृहामध्ये सगळं काय आहे शेड्यूल सांगणं त्यांच्या वेळा समजून घेणं जे संबंधित भोजनगृहात व्यवस्थापक आहेत त्यांना सगळं सांगणं ऑफिसमध्ये स्वामीजींच्या पूजेची व्यवस्था काही समाधीच्या पूजेची व्यवस्था होऊ शकेल का याची मला चौकशी करायची होती. तिथं कार्यक्रम होते तर जी साऊंड सिस्टीम होती तो त्या माणसाला भेटायचं किंवा दिवे कुठं आपल्याला लागतील वगैरे ते पाहायचं असं सगळं करायचं तर त्याकरता मी गेलेला होतो त्यामुळं
याची एक प्रकारे गरजच होती कारण स्वामीजींची काम करण्याची जी पद्धत होती त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ठीकठाक आपापल्या ठिकाणी व्हायला पाहिजेत आणि सगळ्या गोष्टी अत्यंत वेळेनुसार व्हायला पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष होता. म्हणजे म्हणून स्वामीजींची राहण्याची जी व्यवस्था होती स्वामी माधवनाथ आणि मातोश्री सरलाताईंची तर ती सुद्धा बघण्याची कामगिरी मकरंदवर होती कारण ती
आता जे
जन्मखोली म्हणून दाखवली जाते
तिथं याच्या ओसरीमध्ये त्या खोलीलाच एक दार करून त्यांनी स्वरूपानंदांचा आता पुतळा बसवलाय तर ती खोली फक्त तिकडून ती बाळंतिणीची खोली पूर्वीची घरातली
जुन्या घरातली
आणि त्याला ओरीतून आणि तिकडून अशी 2 दारं होती तिथं एल टाईप अशा गाद्या स्वामीजींच्या घालून छोटी ती खोली आहे तर ते सगळं ती खोली होती.
म्हणजे मला असं वाटतं ती खोली साफ करणे, तिथे गाद्या घालून घेणे, हे सगळं सुद्धा तुम्हाला त्यावेळेला करायला लागलं
होतं. मी स्वतःने पाहिलं हे करताना काटेकोरपणे ते सगळ्या गोष्टी जास्त जागी आहेत की नाही बघत होते, उद्या येणार पण आज अगदी सगळी परफेक्टली तासभर तरी ते
नाही. एवढे 100 लोक येणार म्हणजे आयत्यावेळेला गोंधळ होऊन चालणार नाही, म्हणून मग ते सगळं
काटेकोर.
कापर्डे तुम्हालाही मी प्रश्न विचारतो पण आता पावसमध्ये आहे मनाने, तर एसएसला एक अजून एक प्रश्न विचारतो. तर मग रात्रीचं जेवण येतं झालं, मग काय केलं?
आमचं असा दिवस बऱ्याचसा गडबडीत गेला खरं म्हणजे, आणि आम्ही रात्री तर झोपलोच नव्हतो, पण काही थकवा काही नव्हता समोर, काय आय डोंट नो द वे इन विच आमचं चाललं होतं भाषण संभाषण वगैरे. आणि आम्ही संध्याकाळी प्रसाद घेतला 8:30 वाजले असते, मग चांग पौर्णिमा होत्या त्या दिवशी, आणि आम्ही असे बाहेर पडलो, पण ते थोडं हिंद चालू येऊ चालता चालता आम्ही तेव्हा ते जुनं पावस आठवत असेल, अगदी डांबरी रोड पण नव्हते असे ते याच्यात होतो तांबडे असं. आणि आम्ही चालत साधारण 1.5 किलोमीटर गेलो असेल चालत गिरीश, तू सुंदर चांदणं पडलो होतो, हे उदाहरण आलं होतं चर्चेला अक्षरशः, इतकं तो सुंदर प्रसंग होता. वरती मस्त चांदणं पडलंय, शांत वातावरण आहे, कोणी नाही आम्हाला डिस्टर्ब करायला. पण आणि आम्ही तिकडनं असं 1.5 पावलं म्हटलं की स्वामीजी म्हटले चला आता मागं वळूया, मागं वळलो आणि आम्ही असं थोडंसं पुढं आलो ना तेव्हा ते गौतमी नदी होती अजून, तिथे कट्टा होता, त्या कट्ट्यावर आम्ही बसलो परत. नवर कुठने सांगत आम्ही परत 1:30 वाजेपर्यंत पूर्ण गप्पा मारत बसलो तो, गिरीश होता, मी होता, आणि आम्ही तिघ इतक्या काही सुंदर त्या रमल्या गप्पा की जसं छान मला अजूनही आठवते ते गौतमीनेचं सुंदर पात्र आणि स्वामीजींचं छान वेगळे असं त्यावर प्रत्येकाचं बोलणं.
आणि पौर्णिमा बहुतेक जवळ आलेली होती,
चांदणं पडलेलं आठवतंय मला.
मला असं वाटवतं स्वामी यांनी असा प्रश्न विचारला की ध्यान म्हणजे काय, नेमकं काय करायचं, तर तुम्ही असं उत्तर दिलं होतं की समजा आपण आपल्या घराच्या बाल्कनी गॅलरीमध्ये आहोत, तर रस्त्याने जी अशी वाहनं जातात आपण बघतो त्या वाहनांकडे, पण त्याचा असा काही फार विचार करत नाही आणि सोडून देतो. तसं जेव्हा आपण डोळे मिटून ध्यानाला बसतो तेव्हा आपल्या मनात विचार येणार, तर त्या विचारांकडे त्या अलिप्ततेने बघायचं असं सांगितल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे स्वामीजी पुण्यातून निघाले होते त्या दिवशी आपण स्वामी स्वरूपानंदांच्या खोलीत ध्यानाला बसलो, तर ते बसू शकलो आम्ही तुम्ही हे सांगितल्यामुळं, तुमची कृपा असल्यामुळे. ते खापरड्याला मी विचारतो जरा बरोबर बरोबर. मी आता तुझ्याकडे येतो की आता जवळपास 42-43-44 वर्ष झाले तुमचा दोघांचा परिचय होऊन, कसे हे संबंध टिकून राहिले, यात तुमचा स्नेह वर्धिष्णूच कसा होत गेला ते त्याचं काय कारण?
एकच कारण आहे स्वामी, पहिले स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ, नंतर हे माधवनाथ बोध प्रसारक मंडळ, त्यानंतर संबंध म्हणजे ब्रँच पुरती तर 5 वर्षाचे आमचे संबंध होते, पण त्याच्यानंतर मी त्या 5 वर्षातच त्यांचा गुरुबंधू झालो. आता तर मी हे तर आमचे सद्गुरूच आहेत, आता मग संबंध हे घट्टच आहेत, घट्टच राहिले. जरी माझी इथे हजेरी कमी असली घरामध्ये रोजचं आठवण आहे, घरातही ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे आणि रोज हे तिघांचे दर्शन म्हणजे स्वामी माधवनाथ मकरंदनाथ रोज आमच्या देवाऱ्यामध्येच आहेत. आणि संबंध घट्ट होण्याकरता रोजच यायला पाहिजे, रोजच तिथं नमस्कार करायला हवाय असं काही नाहीये. उलट माधवनाथ स्वामी म्हणाले प्रत्येक आपल्या साधकाचं घर आहे हे केंद्र व्हायला पाहिजे, त्याच्या आजूबाजूचे 10 फ्लॅटमधले 1-1 जण का होईना पण 10 जण येऊन तुम्ही हे ज्ञानेश्वरी नित्यपाठ दासबोध नित्यपाठ तर चालू करून असं त्यांचं होतं पूर्वी
तुझ्या घरी चालू केलं
होतं ना माझ्या
विशेष.
पण मी माझ्या घरातल्या लोकांनाच फक्त बोलवतो, सोसायटीतल्या लोकांना नाही येत कोणी येत.
बरोबर विचारायचं काय
नाही. दुसरं म्हणजे मला एक सांगायचं असं की जसं तुम्ही म्हणता 1.5-1.5 तास आम्ही चर्चा केली गेली, तर प्रश्न जे विचारलेत ना त्याच्यामुळं हे 1-1.5 तास 2-2 तास चालतात. त्याचं कारण आवडीचा विषय असल्यामुळे तो इंटरेस्ट घेऊन आणि खोलात जाऊन अभ्यासही केलेला असल्यामुळे ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होते. सुरुवातीला मिलिंद पण आहे
प्रवचन झाल्यानंतर
नाही एका दर रविवारी आपण 7-8 जणच त्या डॉक्टर वाटवे
वाटव्यांचा जो दवाखाना
तुळशीबागेचा दवाखाना, तिथल्या त्या दोन जुन्या पडक्या खोल्यांमध्ये आपण बसायचो दुपारी,
दर रविवारी दुपारी साडेचार.
त्याचा मुलगा मिलिंद पण असतो,
मिलिंद
माटवे,
बरोबर,
पंकज, त्यानंतर तो दुसरा पुरंदरे, त्याच्यानंतर तुमचे तावरे, असे सगळे मंडळी. तर त्यात सुद्धा त्यांनी म्हणजे एक त्यावेळेच ते तरुण केंद्र आणि एक ती तरुण चळवळ असल्यासारखे मला वाटायची. तिथं बरोबर सगळेजण रविवारी तिथं यायचे, तिथे थोडी प्रार्थना व्हायची, एखादा अभंग कोणीतरी म्हणायचं, एखाद्या श्लोकावरती निरूपण, तेवढंच 10 जणांमध्ये 8-10 जणांमध्ये असायचं आणि मग नंतर तिथून स्वामींच्या दुकानामध्ये येऊन बसायचं. तर ही सुद्धा मुवमेंट ह्यांनी ती चालू केलेली. ती त्यावेळेला मला अशी एखादी फ्रीडम मुवमेंट पूर्वी म्हणजे इंग्रजांना चुकवून, कारण त्यावेळेला वातावरणच, आज त्यावेळेला नाही आता सुद्धा वातावरण असं आहे की घरामध्ये शांतताच नाहीये, 24 तास टीव्ही चालू असतो, सिरियल कोण बघतोय काय बघतोय तो काही बघत नाही, पण टीव्ही चालू असतो. असे 80% म्हणजे 100 घरांमध्ये जो 90% तर घरांमध्ये असंच आहे.
गोंदलेकर महाराजांचं एकदा प्रवचन चालू होतं बरं का, गोंदलेकर महाराजांचं, तर तेव्हा एकाने मध्येच उठून विचारलं की महाराज तुम्ही सांगताय पण आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळेल, तर महाराज असं म्हणाले स्वातंत्र्य मिळायचं तेव्हा मिळेल, त्याच्यासाठी राष्ट्रीय नेते आहेत, तू षड्रिपूंपासून कसं स्वातंत्र्य मिळेल याचा विचार कर. तसं यांनी आधीपासूनच त्यांनी केलं, त्यांच्या सहकाऱ्यांना प्रवृत्त केलं. एसएच आता मी परत पावसला असं आपण स्वामी माधवनाथजींचे कार्यक्रम झाले नाही का, स्वामीजी त्यांचं प्रवचन, सत्संग, भजन, अभंग असं, आणि 2 दिवस स्वामी थांबले आणि नंतर निघाले. तर ज्या दिवशी स्वामी म्हणजे सकाळी निघाले त्या दिवशी परत आपण थांबलोच होतो, म्हणजे स्वामी
परत थांबलो,
मकरांना थांबले होते पुढच्या व्यवस्था बघायला. तर तुमचा जो परतीचा प्रवास झाला म्हणजे आता पावस टू पुणे,
आपण सगळे जातो
तेव्हा
काढून विचारतो, काढून प्रश्न विचारतो
प्रत्येक ठिकाणी हाफ होता नो डाऊट. पण खरं सांगतो हे सगळा प्रसंग इतका भारावून गेलो होतो, आम्ही दुपारी प्रसाद घ्यायचो, सगळी भजन भक्ती घेतो, लोकांनी म्हटली होती, कायम यांच्या सान्निध्यात होतो मी तेव्हा, मला दुसरं कोणी हे नव्हतं ओळखीचं, आणि कंटिन्युअसली स्वामीजींकडे माधवनाथांकडे पण त्यांचं हे ऐकलं, खूप तिथं खूप लोक आले होते चांगले, किंवा पर प्रांतातून पण लोक आले होते माझ्यामध्ये त्या दिवशी, आणि खूप सुंदर सोहळा झाला तो, अगदी सुंदर, अगदी भारवल्यासारखा सोहळा झाला. दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे आता खरं म्हणजे नको वाटत होतं तिकडनं निघायला, निघताना मी यांना मागत लागलो, यांच्या एक काम करूया ना आपण गणपती बोलायला जाऊया का म्हटलं, यांनी लगेच हो म्हटले जाऊया चल म्हटले.
मन राखणं हा यांचा स्वभाव आधीपासून आहे, दुसऱ्या
लगेच त्यांनी मला आग्रह धरायला चल ना जाऊया म्हटले. आम्ही तिघही गिरीश मी आणि गणपती बोलायला गेलो.
किती वाजता आला
गणपती? दुपारी आपण गेलो सर,
पावणे 3 मला आठवतं,
दुपारी गेलो होतो सर, जेवण करून प्रसाद घेऊन गेलो होतो आणि गणपती पुढे असं गेलो आम्ही, आठवते अजून गणपती पुढे गेल्यावर अशा मी हे पुढं मी माग हे असं मी लगेच यांना म्हणलं, मीच म्हटलं परत आतर दिवशी म्हणूया का म्हणून, तर हो म्हटले मला. अगदी घडलेली घटना म्हणजे, आणि आम्ही तिघही आतर दिवशी म्हणायला लागलो त्यावेळेस 3:30 आम्ही आपलं गिरीश आणि मी आपलं टिपिकल नमस्ते पटापट चालू. पण 2 मिनिटं थोडं बोलताना मला एकदम म्हणजे आवर्तन करतानाच जाणवलं, सुंदर अमृतम वच्मी सत्यम वच्मी अवत्व माम, खडबडून जागा बघतो तो स्वामी असं म्हणत होते. आय मूड म्हणजे आपण नुसतं म्हणणं,
त्या मंदिराचा जो पुजारी आहे तो सुद्धा असं
तो देखील बघत होते
कुतूहलाने की भक्ताचं उच्चार कसा असतो
आणि इतका सुंदर तो उभा होता. म्हणजे खरोखर जाणवलं हे आपल्याला, म्हणतो आपण नेहमीच म्हणतो पाठ आहे आपण आवर्तन करतो, पण तिथं भाव जो असतो ना तो मला इथं जाणवला, म्हणजे जाणवलं कानाला एकदम लागलं की अरे कसला सुंदर मृदू स्वभाव येतोय असा, आवाज येतोय असा. आणि ते गुरुजी पण हे पण बघत होते त्या नेवळातली, नॉट ओनली म्हणजे तेव्हा ते प्रसंग फार बघणार किंवा आश्चर्य वाटला मला. आम्ही सगळ्यांनी असं ते म्हटलं आणि नमस्कार करताना गणपतीचं ते फूल गणपतीच्या उजव्या बाजूला पडलं, जास्वंदाचा फूल,
तो उजवा सोंडेचाच गणपती आहे,
ते पडलं आणि ते गुरुजी म्हटले की ह्यांना म्हटले हे पुढं होते फार चांगला योग आहे.
आपण कसं केलं, पहिला मी नमस्कार केला तो आपला, आता काय मी सांगत नाही तू जास्त सांगशील, त्याच्यानंतर तू केला आणि तिसरा नमस्कार यांनी केला. हे जेव्हा वाकले ना गणपती पुढं, पूर्ण शरणागत भावा
नमस्कारास कष्टावे न लगे, नमस्कारास वेचावे न लगे, तसं सगळं स्वामीजींना कसं नमस्कार करायचे तसं त्यांनी, आणि त्यावेळेला ते फुल पडलं.
आपण बघितलं दोघांनी आणि यांना माहित नव्हतं, ते
यांना माहिती नव्हतं
आणि म्हणजे
आवाज आला ते,
पण ते बोलले आवाज आला बाजूला काहीतरी पडले असा,
ते गुरुजी बोलले आणि एकदम यांच्याकडे बघितलं त्यांनी की फार सुंदर योग
आहे. त्यांनी तीर्थ दिलं ना तेव्हा ते जेव्हा यांची टर्न आली आम्ही तीर्थ तसंच घेतलं, त्यांनी सगळ्या शुट्टी तुम्हाला दिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की फार विशेष आहे असं कधी होत नाही पण तुमच्या बाबतीत झालं असं.
आणि म्हणजे तिथं आम्ही बघायला आलो, डोळे विटले आम्ही तिघांनी नमस्कार, मला फार असं भारवून आल्यासारखं वाटलं की अरे तू फुल पडते. आपण अजूनही म्हणतो ना की एखादा कौल दिला की कसं होतं, एकदम ते तिघही गणपतीचं अथर्वशीर्ष म्हटलं. बाहेर आलो, बाहेर आलो आणि गिरीशनी मला विचारलं की अरे तू काय बोलला, नमस्कार केल्यावर काय बोलला,
कारण
देवाकडे काय
आपण टिकत होतो,
देवाकडे काय मागे
देवाकडे
ऑफकोर्स. तर काय खरं सांगू का, माझं लग्न ठरलं होतं, मी सुरेश्वर बायकोबद्दल मागितलं म्हणून सांगितलं. नॉट ओनली बाहेर आलो, मला आठवते की आपण त्या पुजाऱ्याला मी 21 रुपये दिले, म्हटलं माझ्या लग्ना दिवशी मला अक्षता पाठव. त्यांच्याकडची सिस्टीम होती काहीतरी अशी. यांनी पण हाही
माझ्या लक्षात आलं की देवाजवळ मागून काय होत नाही, जे व्हायचं ते
यांनी पण तेच मागितलं
होतं. हे याच्यावर लक्षात येतो की जे व्हायचं ते होतं.
आणि आम्ही दोघं यांना मात्र विचारत होतो तुम्ही काय मागितलं,
हे नाही नाही पटकन
बोलले. आपण त्या आपण समुद्र किनाऱ्यावर आलो, आपण
फॉलोअप केला
आणि तिथे आपण त्याची नावं लिहिली. तुमच्या
मनात नेमकं काय विचार होता म्हणजे असं आता तरी सांगा म्हणजे.
नाही मला कसं सांगू असं वाटत होतं, तुम्ही तुमच्या दोघांची लग्न ठरली ती आणि तुम्ही बायकोबद्दल म्हणजे काय किंवा लग्न चांगलं लग्न
बोलला असेल काय माहिती तेव्हा
असं असं काही आमचं जमू दे वगैरे असं काहीतरी असेल,
तुमची कसे होत
संसार चांगला होत आहे थोडक्यात असं मागितलं असेल तर आपण असं काही मागितलं नाही तर यांना कसं सांगावं असं म्हणून मी काही बोललो.
तुमच्या बाबतीत ती वेळच नव्हती तशी, म्हणजे हेच
नव्हतं
उत्तम संसार, उत्तम संसार सुरूच होता आणि असं कधी
समुद्र किनाऱ्यावर येस तर आपल्याला त्यांनी ते सांगितलं नाही,
हे त्यांचं विशेष आहे.
तुम्ही काय मागितलं होतं?
नाही मग यांनी
मागितलं नाही त्यांनी कधी काही.
मी हात जोडले, अथर्वशीर्ष म्हटल्याचं समाधान होतंच आपल्याला आणि डोकं ठेवलं तेव्हा मला असं खरं वाटलं की आपण एक जबाबदारी घेऊन पुण्याहून आलो होतो, स्वामीजींची व्यवस्था सगळ्या साधकांची पावसला व्यवस्था व्हावी, तर ते सगळं चांगलं पार पडलं याच्याबद्दल फार समाधान होतं आणि अशीच स्वामीजींची कृपा होऊन आपली साधना पूर्णत्वाला जावो असं असं माझ्या मनात आलं आणि तेच मी मागितलं आणि तेवढ्यात ते म्हणजे ते फूल पडलं तो असा एक योगायोगच झाला.
तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे स्वामीजी की संसाराबद्दल कधी काही देवाजवळ मागू नये, काही न मागे देवासी तोची आवडे सर्वांसी, त्याच्या चरणी लीन व्हावे असं. तर तसं आज खरंच तसं झालं, सगळं जग आज तुमच्या चरणी लीन झालं.
तुकाराम महाराजांचाच एक अभंग आहे की कोठे मी तुझा धरू गेलो संग, लाविले हे जग माझ्या मागे असं.
नाही
खरंच आणि स्वामीजींनी तसाच एक अभंग लिहिलाय बरं का.
याचा एक शेवटचा प्रश्न आहे तुला आता, स्वामी मकरंदनाथांची एखादी आठवण सांग असं जर म्हटलं तर कोणती आठवण सांगाल तुम्ही, मग आपण खापर्डेकडे वळणार आहोत.
ऍक्च्युली नंतर माझ्या बदली झाली, मी वेगळ्या गावी जायला लागलो, ते 2002 अशी काहीतरी ती संघाई असेल की त्या काळात आणि परिचय होता, स्नेहभाव होता आणि 2002 साली मी यायला गेलो होतो, दास नोंबेला गडावर गेलो होतो.
3 सालची गोष्ट आहे.
साताराला मी होतो तेव्हा आणि माझी बदली झाली होती हेड ऑफिसला आणि युनायटेड स्टेट बँकेची आणि तिकडनं मी याला गेलो होतो दास नोंबेला गडावर गेलो. मिसेस होती, मुलगा होता छोटा आणि आम्ही तिघही गेलो आणि असं पुढं गेल्यावर तसं फळ्यावर बघितलं तर स्वामी मकरंदनाथांचं ज्ञानेश्वरीवर
हिला एकदम म्हटलं अरे इथं कुठेतरी आहे, आणि तेवढ्यात ती वेळ वाचली तर ती होऊन गेली होती अनफॉर्च्युनेटली. म्हणजे ती प्रोजन एकदम हिला म्हटलं, म्हणजे मिसेसला म्हटलं की अरे मोठी संधी चुकली आपली, त्यांना भेटायला तर मिळालं तर बरं होईल असं म्हणून दोघंही मी मागं वळते बघतो तर समोर सांगितले. इट वॉज रिअली म्हणजे आश्चर्य वाटणारी गोष्ट होती मला. मी ताबडतोब असं सगळं विसरून पहिलं त्यांच्याकडे गेलो. ह्यांच्याबरोबर अजून तुमचे बरेच हे होते,
काही जण होते,
आणि एकदम मी काय एसेज काय म्हणतो म्हटलं एकदम मला भारावून आलं तेव्हा, कारण मला हे नंतर मधल्या काळात हे झालेले माहीत होतं. आय मीन मला ओळखतील की नाही इथपासून माझी शंका जी होती ते एकदम त्यांनी मला काय एसेज काय म्हणतो असं एकदम प्रेमाने परत तीच जुनी आठवण अशी जुन्या भावाने ते
लक्ष्मी रोडच्या ब्रांचमध्ये जसं एसेज काय म्हणतो
तसंच अगदी म्हटलंय. मला नाही राहवलं, मी म्हटलं की स्वामीजी आता मला अजूनही आठवते तेव्हा जी गोष्ट बघा 2002-2003 च्या समोर की ते मी म्हटलं की स्वामीजी मी सातारलाच राहतोय, गडावरनं तुम्ही आलात तर याल का खरी माझ्या येईन की एकदम झटकर किती वर्षाने भेटतोय आम्ही खरं म्हणजे येईन की म्हटले. आम्ही हिला म्हटलं चल आपण झटकन जाऊ, मी गाडी काढली आणि मी घरी आलो. सदर बाजारला आम्ही राहत होतो, माझ्यावर ते 4:30-4:30 तिकडनं आपण सगळं हे करून 4:30 हे रजतादरी म्हणून नाक्यावर एक दुकान हॉटेल आहे सातारला, तिथनं येणे मला परत फोन केला संजू मी इथपर्यंत आलेलो आहे इथनं पुढे कसं यायचं. बरोबर 4:30 माझ्या घरी आले, मला अत्यंत माझ्या मिसेसला देखील डोळ्यात पाणी आलं की आपण इच्छा करतो आणि तसंच ते घडावं असं घडलं त्या दिवशी. आणि सुमारे अर्धा तास आम्ही घरी पण गप्पा मारल्या, हे माझी अगदी स्मरणात राहिलेली गोष्ट.
छान कापडे, म्हणजे तसा शेवटचाच प्रश्न समजायचा, पण असं विचारतो की एक सहकारी मित्र गुरुबंधू आणि आता सद्गुरू असा हा सगळा प्रवास तू बघितलाय, तर या प्रवास म्हणजे स्वामींच्या या प्रवासाबद्दल काय वाटतं, किंवा तुमचे हे जे संबंध आहे या संबंधाबद्दल काय वाटतं, कशा भावना व्यक्त करशील?
एसएचनी सुद्धा त्याचे काही अनुभव सांगितले, तो तरी प्रत्यक्ष ह्या केंद्राशी निगडीत नाहीये, तरी पण त्याला त्यांच्याबद्दल जी आपुलकी वाटते किंवा जे एक प्रश्न विचारल्यानंतर त्याची उत्तरं मनापासून देणारा एक व्यक्ती असे वाटते हे सगळं त्यांनी सांगितलं. मी यांच्याकडे जेव्हा बघतो गेले 40-42 वर्षाचं जीवन माझ्याबरोबर आम्ही बरोबरच तसं म्हटलं तर एकाच वर्षात जन्म आहे, एखादा वर्ष मी मोठा असेल किंवा वयानी असेल, पण आपल्या स्वामींनी सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत साधनेविषयीच्या त्या 100% फॉलो केल्या आणि सतत तेच तोच ध्यास घेतला आणि साधना केली तर 10-12 वर्षांमध्ये ते म्हणायचे चटकिनी तुम्हाला मुक्ती मिळेल स्वामी माधवनाथ, पण नंतर म्हणायचे की चटकिनी म्हणजे 12 वर्ष कमीत कमी साधना पाहिजे. त्या 12 वर्ष त्यांनी इतके त्याच्यात कठोर साधना केलेली आहे आणि 12 वर्षात स्वामी माधवनाथांना जे अभिप्रेत होतं की ह्यांनी काय मिळवावं, जसं मी आम्ही आनंदात राहतोय स्वरूपानंदात तसं हा प्रत्येकाने राहावं असं प्रत्येकाची इच्छा असते, म्हणजे प्रत्येक संतची तशी इच्छा असते की सगळ्यांनी तसं राहावं, पण होत नाहीये. आपल्याला वाटतं काय आपलं चुकतं, तर आपलं हेच चुकतंय की आपण 100% फॉलो करत नाहीये. ह्यांनी मात्र अगदी त्यात कुठंही इकडे तिकडे बघितलेलंच नाही, त्याच्यामुळे आज एका साधकाचा सिद्धपुरुष झालेला आहे. आणि आज माधवनाथ स्वामी नाहीये असं कोणालाही इथे जाणवत नाही, कारण त्यांची जी काही कमी आपल्याला वाटत होती सगळी भरून काढली आहे त्यांनी.
बरोबर, तेच प्रेम
सगळ्या तीच आठवण होती आणि असं कोणालाही मला असं वाटतं इथे 20-22 वर्षापूर्वी इथे त्यानंतर जॉईन झालेल्या लोकांनी तर स्वामी माधवनाथांना बघितलेले नाहीये.
इथे कितीतरी जण आहेत ज्यांनी स्वामीजींना बघितलेलं नाही,
पण ती भावना यांच्यात कोणात नाही, कारण स्वामी माधवनाथ प्रत्यक्ष हे जिवंत करून त्यांच्या सांगण्यातनं त्यांच्या वागण्यातनं उभे करून दाखवतात, त्यामुळे त्या लोकांना त्यांची कमी जाणवत नाही. पण आता आम्हाला असं की आम्ही 20 यांना साधक अवस्थेमध्ये पण 12 वर्ष बघितलं, त्याच्यानंतर आता त्यांना उत्तराधिकार मिळालेत का, ते स्वामी पदावरती आणि सिद्धपुरुष झाले तेही बघितलेले. त्याच्या मग सांगण्यात आणि आपण संतांच्या वचनावरती विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हा आपण प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे तो करतो. परंतु आता माझ्या मी सांगण्यामुळे का होईना, पण आज 40-42 वर्ष एका साध्या ग्रॅज्युएट मुलाचे आज इथपर्यंत ही अवस्था, ही स्वतः डोळे फक्त त्यांनी सांगितलेल्या गुरूंवर असलेला
सद्गुरु वचन वेदांत
सद्गुरू असलेला जो भाव आहे तो मी समर्थांचेच याच्यात मी सांगतो की यांचे भाव असा आहे की सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत, सद्गुरु वचन तोची धादांत सप्रचिता. आता सद्गुरूंच्या शब्दाच्या बाहेर एक टक्का सुद्धा इकडे तिकडे ते गेलेले नाहीयेत आणि त्याप्रमाणे साधना केली. नुसतं त्यांच्याप्रमाणे हो मान्य करू उपयोग नाही, साधना करणे. साधना म्हणजे आपल्या ह्या संप्रदायामध्ये नामस्मरणाची साधना आहे पण ती दुय्यम आहे. पण ध्यान आणि डोळे दाखवून बसणे, मग तुम्ही 40 मिनिटं बसा, एक तास बसा, पहिल्या अर्धा तास बसा. सुरुवातीला अगदी स्वामी सांगायचे अर्धा तास बसा, नंतर खरी बैठक 1.5 तासाची त्यांनी सांगितली. ही जो 12 वर्षे सलग करेल त्याला त्याचा आत्मदर्शन त्याला त्याच्यापुरतं का होईना, तो ह्या संसारातून मोकळा होईल अशी अगदी मला 100% खात्री आहे. आता संत वचन जे आहेत ते आपण वाचत असतो पण प्रत्येकजण त्याचा अर्थ आपापल्या बुद्धीप्रमाणे काढायचा प्रयत्न करतो, मग थोडा विलंब होतो त्याचा, त्याला जे समाधानकारक उत्तर मिळत नाही. पण ह्यांच्या श्रद्धा जर ठेवली पूर्ण तर कुठलीही गोष्ट अवघड नाहीये.
तुम्ही सांगितलं तसं यांचं जीवन आहे, पण या जीवनाला पूजनीय मधुरातांची तशीच तोलामोलाची साथ मिळाली, म्हणून तर आज आपण एक प्रेमाचं प्रतीक त्यांच्या चरणी अर्पण केलं. अजून एक शेवटचा अगदी उपप्रश्न किंवा मिलिंदजी विचारतील त्यांना.
मला त्यांचे स्वामी मकरंदनाथांचं जीवन,
हा मकरंदनाथांचं जीवन अगदी थोडक्यात
का त्यांचं थोडक्यात बोलायचं असेल तर ते त्यांच्याच शब्दामध्ये मी सांगायची माझी इच्छा होती सगळ्यांना. आणि ते जे सांगितलेलं आहे ते काही कुठले असं काव्य वगैरे मला वाटत नाही, ते जे स्वतः त्यांनी जे केलेलं आहे ते 40 वर्ष करत आहेत आणि अजूनही पुढे करत राहत आहेत, तर ती आहे. आणि ती त्यांनीच एक 1-1.5 वर्षापूर्वी मी एका कार्यक्रमात त्यांच्याकडनं ऐकली, सांगतो मी, ती अंतरंग साधनेमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं. तो जो जिस्ट आहे त्याचप्रमाणे ते आयुष्यावर वागलेले आहेत आणि अजूनही वागत आहेत. तर मी त्यांच्याच भाषेत ते सांगतो आणि मग मी थांबतो. मी तुमची वेळ पण संपत आली असेल. श्रीराम. आणि ह्या प्रत्येक गोष्ट हे 6-7 लाईन आहेत पण अंडरलाईन करून त्याच्यावर 2-2 वर्ष मनन करत वाचायला पाहिजे, तर ते तुम्हाला त्याप्रमाणे आपल्याला त्याचा उपयोग होईल. पहिलंच आहे ते संसार नश्वर मानोनी बैसावे भावे ध्यावे मनी गुरु रूप गुरुवाक्य घुसळण करावी अंतरी भाव दृढधरी तो मी ऐसा सोहम सोहम मंत्र श्वासो श्वासी जप होता आपे आप चित्त शुद्धी चित्ताते दृष्टुत्वे पाहे चिदाकाशी तेणे ते तयासी पावदेल मनोलय होता शून्यत्वाची स्थिती दृश्यादी त्रिपुटी लोप पावे त्रिपुटीच्या लोपे निजरूप प्राप्ती घनानंद स्थिती अनुर्वाच्य शांती सुखलाभ बैसल्या ठाईच शांती सुखलाभ बैसल्या ठाईच मकरंदाची सार्थ गुरुकृपा मकरंदाची सार्थ गुरुकृपा. ओम
खूप भावपूर्ण स्वामीजी कमालच आहे.
छान
स्वामीजी बोला
सॉरी बोल. मला असं वाटतं की युनायटेड वेस्टर्न बँकेचा जो कालावधी होता त्याविषयी खूप काही तुम्हाला विचारायचं आहे पण ते अजून राहतच आहे, तर तुम्ही परवानगी द्याल अशी खात्री आहे. म्हणून पुढचा जो प्रोग्राम होईल 29 मार्च रविवार त्या दिवशी एक्सक्लुझिव्हली तुमचं असं आपण ठेवावं असं माझ्या मनात आहे. सगळे इश्यूज जे काही मला विचारायचे वाटतात ते
बरेच इश्यूज राहिलेले दिसत.
बरं मिलिंदजी, तुम्ही आता बाईकच तुम्हाला मी असा प्रश्न विचारतो की जर तुम्हाला आता आत्ता असं सांगितलं की स्वामीजींना एखादा प्रश्न विचारा तर तुम्ही कोणता प्रश्न विचाराल?
आत्ताचा आपला हा जो संवाद झाला या सर्व दोघा सहकार्यांबरोबरचा, तर त्याच्यातले एक मनोहर माझा अगदी तेव्हापासूनचा मित्र आहे, परंतु SH बरोबर माझा अलीकडे या कार्यक्रमाच्या निमित्तानंच परिचय झाला. पण खूप निर्मळ अंतकरणाची व्यक्ती आहे असं लक्षात आलं. बँकेत खूप वर्ष नोकरी केल्यानंतर स्वामीजींना असे काही जीवाभावाची मंडळी मिळाली वेगळ्या वेगळ्या जिथे जिथे त्यांनी काम केलं तेव्हा. पण मला एक प्रश्न आता गिरीश म्हणला त्याप्रमाणे असा विचारावा असं वाटतो. खरं म्हणजे आपली वेळ अगदी काठावर आलेली आहे, पण चिंचवडचा जो पहिला कालखंड होता जेव्हा तुम्ही पहिल्यांदा बँकेत रुजू झालात आणि तिथे मला वाटतं जवळजवळ 7 वर्ष तुम्ही तिथे अखंड चिंचवड ब्रँचला काम केलं आणि मग नंतर पुण्यामध्ये बदली होऊन लक्ष्मी रोडला आलात, परंतु त्या 7 वर्षांनी चिंचवडच्या कार्यकालामध्ये काय तुम्हाला गवसलं, काय मिळालं, तो काल तुम्हाला कालखंड काय देऊन गेला हे आम्हाला सांगू शकाल का?
तसे माझे आता हा शेवटचा प्रश्न त्याला मी उत्तर देईनच, पण यांनी जे काव्य आणि एकदा दोनदा त्यांनी ऐकलेलं होतं ते त्यांनी त्याचं पाठ झालं आणि ते काव्य घेऊन तू साधना करतोस हे ऐकून मला काय वाटलं ते असं मला शब्दांनी सांगता येत नाहीये. त्याच्या त्या स्थितीतून खरं म्हणजे थोडं मागं येऊन मी याचं उत्तर देईन. चिंचवड जसे आपले लहानपणीचे मित्र असतात ते म्हणजे अगदी लहानपणीचे ते आपल्याला जितके जवळचे वाटतात तुलनेनी मग कॉलेजमध्ये किंवा अजून कुठं पोस्ट ग्रॅज्युएशनला आपण गेलो तर मित्र भेटतच राहतात, पण लहानपणची जी मैत्री असते ती जरा वेगळीच वाटते दरवेळेला. तसं या चिंचवड ब्रँचनी काय दिलं मला असं जर पाहायचं झालं तर चिंचवड ब्रँचनी माझ्यावर फार उपकार केला असं मला वाटतं. एकतर शेवटी ऑफिसमध्ये आपण ऑफिसच्या कामाकरता म्हणजे स्वतःचं स्थैर्य आणि ऑफिसमध्ये आपण काम करणं या दोन्ही गोष्टींकरता आपण ऑफिसमध्ये जातो, त्या काम करण्यावरच आपलं स्थैर्य अवलंबून असतं. तर चिंचवड ब्रँचमध्ये बँकिंग या दृष्टीने जर पाहिलं तर आपण फार तयार झालो असं मला वाटतं. खापर्डे देखील आणि आम्ही सगळेच, कारण तिथं जो व्यवसाय होता म्हणजे लक्ष्मी रोड ब्रँच पुण्यातली मोठी आमची ब्रँच होती ती जर सोडली तर इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये असणारी ब्रँच असल्यामुळं सगळ्या प्रकारचा व्यवसाय चिंचवड ब्रँचमध्ये होता. असं असल्यामुळं माझी सुरुवात कशी झाली भले प्रत्येकाची होती होते तशी किंवा थोडी हळू अडखळत अशी झाली असेल, पण चिंचवड ब्रँच जेव्हा मी सोडली तेव्हा मला म्हणजे खरंच सांगायचं तर एक SH फॉरेन एक्सचेंज जर सोडलं तर बँकेतलं येत नव्हतं असं काहीच नाही, काहीच नाही. म्हणजे लक्ष्मी रोड ब्रँचला 20-20 वर्ष काम करणाऱ्या मंडळींना जे माहीत नव्हतं ते या 5-7 वर्षात आपण शिकलो. हे तर शिकून पुढं म्हणजे त्याच्या पुढं ऑफिसर म्हणून आणि खूप पुढं खापर्डे गेले. पण बँकेच्या कामाबद्दलचा जबरदस्त आत्मविश्वास जेव्हा चिंचवड ब्रँच सोडली तेव्हा मला आला. म्हणजे काहीच येत नाही असं काहीच क्षेत्र राहिलं नाही. त्या तऱ्हेने म्हणजे बँकेच्या नोकरीचा विचार केला तर या चिंचवड ब्रँचने फार की ज्याच्या योगाने पुढे नोकरीतलं स्थैर्य आपण मिळवू शकू असं असं त्या चिंचवड ब्रँचमध्ये शिकायला मिळालं असं मला वाटतं. माझ्यापाशी एक प्रकारे व्यवहार ज्ञान ज्याला म्हणू ते कमी होतं. मी जेव्हा बँकेत नोकरीला लागलो माझी जी पार्श्वभूमी होती त्याच्यामध्ये विशिष्ट संगतीतच पुढे येत गेल्यामुळं जगाचा अनुभवच नव्हता. तशा तऱ्हेने जगाच्या वैविध्यतेचा अजिबातच अनुभव नव्हता. म्हणजे एक प्रकारे कोणी फारच साधं किंवा काय म्हणू कढीवडी जरा म्हणू आणि असं असं म्हणू असं अशा प्रकारे माझं जीवन होतं. पण त्याच्यामध्ये एक व्यवहाराचा देखील आणि आपला कशाही प्रकारचा स्वभाव प्रकृती असली तरी देखील सगळ्यांशी जमून घेणं हे क्रमप्राप्तच असतं नोकरीत. तर ते सुरुवातीला मला जे जमलं नाही ते ब्रँच सोडताना मला उत्तम रीतीने जमलं असं मला वाटतं. सुरुवात अडखळतच झाली माझी. पण जेव्हा मी ब्रँच सोडली तेव्हा जसं या बाजूनी परिपूर्णता होती कामाच्या बाबतीत तसं सगळ्या प्रसंगांना तोंड देण्याच्या दृष्टीने देखील चांगल्या रीतीने माझी तयारी झाली असं वाटतं. आणि परमार्थतः जर विचार केला तर या चिंचवड ब्रँचमध्ये मी मगाशी म्हणलं तसं एका प्रकारे प्रतिकूलता जरी दिसत असली तरी त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे मी तिथं फार शिकलो आणि मी त्याचा उपयोग करून घेतला. कारण आहे त्या परिस्थितीत म्हणूनच आज मी सांगू शकतो की कोणतीही परिस्थिती तुम्हाला परमार्थाला आड येऊ शकत नाही. तुम्ही त्याच्या वरच आहात. तुम्हाला जर ट्रॅव्हल करायला मिळालं तर म्हणजे लागत असेल तास तास तर त्याच्यात तुम्ही परमार्थही करू शकता. जर लोकलमध्ये लोंबकाळत जाऊन मी करत असेल तर आताच्या ज्या बसमध्ये ते आपल्या जागेवर बसून एक तासभर प्रवास केल्यावर थोडी झोप देखील होऊ शकते आणि जे दमलो असू तर आणि साधनही होऊ शकते. तर परमार्थतः माझा खूप अभ्यास झाला. पुढे पुढे मी प्रवचनांची तयारी देखील मुद्दे काढून लोकलमध्ये किंवा असं करत असे. मी बँकेतही वेळ तसा वाया घालवायचा नाही. स्वामीजी म्हणायचे क्षणार्धन माफी व्यर्थम न नेयम असं नारदांचं भक्तीसूत्र सांगायचे. पण हे तसं मी गुपचूप करत असताना या मंडळींना निरीक्षणातून ते समजलं नाही असं नाही. पण मी माझी पारमार्थिक प्रगती देखील कारण हे सांगतात ते अगदी म्हणजे आपलं कधी बोलणं झालेलं नसताना तू हे सांगितलंस हे फार. कारण 89 दरम्यानच आपली साधना चांगल्यापैकी पूर्ण झालीय असा मलाही आत्मविश्वास आलेला होता. म्हणजे खरंच 12 तर त्याच्यातली 7 चिंचवड ब्रँची होती आणि मग पुढे 5 लक्ष्मी रोड ब्रँची होती. 84 मी लक्ष्मी रोड ब्रँचला आलो. तर परमार्थतः देखील फार चांगलं आणि अतिशय व्यस्त दिनक्रमात देखील परमार्थ बसवता येतो. आणि मग पुढं प्रपंचही जेव्हा सुरू झाला तेव्हा प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टीही त्याच्यात साधता येतात. अर्थात चिंचवड ब्रँचला असताना माझं लग्न झालेलं नव्हतं पण चिंचवड ब्रँचनी मला या प्रकारे फार आत्मविश्वास सगळ्या क्षेत्रात दिला असं मला वाटतं.
एक प्रकारे दोन्ही मार्गावरचं जो पायाभरणी जी असते ती
हो
व्यावहारिक बँकेच्या क्षेत्रामधली तसंच पारमार्थिक साधनेच्या दृष्टीने सुद्धा
आणि जीवनाला खरंच स्थैर्य मिळालं. कारण चिंचवड ब्रँचमध्ये असतानाच मी हाऊसिंग लोन करता 83 प्रपोजल दिलं. शुक्रवार पेठेत जो फ्लॅट घेतला मला कर्ज मिळाल्यामुळं कारण मी म्हटलं तसं एका खोलीत राहणारे असे आम्ही होतो पुण्यात आल्यावर, तर असंही स्थैर्य या चिंचवड ब्रँचमुळं आणि बँकेच्या नोकरीमुळं असं नक्कीच लाभलं.
डलिंग बोला पुंडलिक
नाही त्याचं उच्चारच होत नाहीये म्हणजे अजून चालू ठेवा असं वाटतं, तर ते आपण मार्च मध्ये करू. स्वामीजी
या दोघांचेही मनपूर्वक धन्यवाद आपल्या मंडळातर्फे, वेळात वेळ काढून तुम्ही आलात आणि थोडस आधी पूर्वतयारीसाठी म्हणून सुद्धा आम्ही चार पाच वेळा भेटलो, तर त्याच्यातनं सुद्धा खूप आनंद मला व्यक्तिगत दृष्ट्या प्राप्त झाला. मकरंदनाथांच्या जीवनाकडे दुसऱ्या एका बाजूनी बघणारे असे त्यांचे सहकारी भेटले की जास्त अजून समजतं. म्हणजे आत्ताचं त्यांचं जे जीवन आहे त्याच्यातले काही उलगडे त्यांच्याकडनं त्यांच्या सहकाऱ्यांकडनं ऐकल्यानंतर आपल्याला होतात. अशा दृष्टीने सुद्धा मला हे खूप समृद्ध करणारं असं यांच्याबरोबरचं वाटलं. आपण सर्वांचे धन्यवाद. बोला जगद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरिहर.